What is the Holy Ghost? This message by Brother William Marion Branham was delivered on Wednesday evening, December 16, 1959, at the Branham Tabernacle in Jeffersonville, Indiana, USA. Pavitra Atma Kaya Ahe? Ha Sandesh, Bhau William Marion Branham yancha dware, 16 December 1959 sali, Budhvar Sayankali, Branham Tabernacle, जेफरसनविले इंडियाना येथे अमेरिकेत देण्यात आला.
Hardly for a meeting. This meeting is to be a little different meeting than what we usually have here.
या सभेकरिता ही सभा जराशी वेगळी आहे ज्या सर्व सामान्यता होतात.
Mostly every time when we come together here, it's a meeting to for the healing of the sick and for the physical needs. It's the emphasis is put upon that.
बहुदा प्रत्येक वेळी जेव्हा आपण येथे एकत्र होतो ही सभा असते आजारांना आरोग्य मिळण्याकरिता आणि शारीरिक गरजांकरिता त्यावर भर दिला जातो.
But tonight we have started this revival for the healing of the soul. The spirit of the man.
परंतु आज रात्री आपण ह्या संजीवनाला सुरुवात केली आहे ती जीवाला आरोग्य मिळण्याकरिता मनुष्यांच्या आत्म्याला.
However, the Lord willing, Sunday morning, at Sunday school Sunday morning, we are going to have a prayer for the sick and a regular line of healing for Sunday morning, the Lord willing.
तरीही जर प्रभूची इच्छा असेल रविवारी सकाळी संडे स्कूलच्या इथे रविवारी सकाळी आपण आजाऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत आणि नेहमीची आरोग्यासाठी प्रार्थना रविवारी सकाळी जर प्रभूची इच्छा असेल.
And these week nights we are greatly pressed to speak on the eternal things for the soul.
आणि या आठवड्याच्या रात्री आपण प्रामुख्याने जीवासाठी सार्वकालिक गोष्टी बोलण्यावर भर देणार आहोत.
वी नो दॅट वेन अ बॉडी इज हील्ड दॅट मेक्स अस ऑल हॅपी बिकॉज वी नो दॅट इट डेफिनेटली शोज दॅट आवर गॉड हील्स द सिक.
आता आपल्याला ठाऊक आहे की जेव्हा एका शरीराला आरोग्य मिळते ते आपल्याला आनंदित करते कारण आपल्याला ठाऊक आहे की ते निश्चितपणे दाखविते की आपला परमेश्वर आजारांना बरे करीतो.
But that sick person, if they live long enough, will perhaps be sick again, maybe with the same disease that they were healed of. And that doesn't take away healing.
परंतु तो आजारी व्यक्ती जर ते फार वर्षे जगले पुन्हा आजारी होतात कदाचित त्याच रोगाने ज्यासाठी ते बरे झाले होते आणि ते आरोग्य तुमच्यापासून घेत नाही.
The doctor give medicine for pneumonia and maybe 2 days later they'll die with pneumonia after he's pronounced them well. It reoccurs again.
Doctor औषध देतील आणि कदाचित 2 दिवसांनंतर ते निमोनियाने मरतील जरी हे घोषित केले होते की ते बरे झाले आहेत तो पुन्हा होतो.
But when that soul is healed, you have then in you eternal life.
परंतु जेव्हा जीवाला आरोग्य मिळते तुमच्याकडे ते आहे अनंत जीवन तुमच्यामध्ये.
And I believe that we are so close to the coming of the Lord Jesus that it behooves us to do all that we possibly can to bring every soul to the kingdom and to bring the kingdom to the people. Amen. That we might be healed of our spirits.
आणि मी विश्वास करीतो की आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या अगदी जवळ आहोत की ते आपल्याला त्या सर्व गोष्टी कराव्या की प्रत्येक जीव राज्याकडे आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन करते आणि लोकांकडे देवाचे राज्य आणावे की आपल्या जीवाला आरोग्य मिळावे.
आय बिलीव्ह दॅट द बॉडी ऑफ जीसस इज द सिकेस्ट बॉडी दॅट आय नो ऑफ. दॅट इज द बॉडी स्पिरिच्युअल बॉडी ऑफ क्राइस्ट ऑन अर्थ इज व्हेरी सिक.
मी विश्वास करीतो की येशूचे शरीर हे मला माहीत असलेल्या सर्व शरीरांपेक्षा आजारी होते ते शरीर पृथ्वीवरील ख्रिस्ताचे आत्मिक शरीर खूप आजारी आहे.
We're not planning on keeping you too long of a night because on the first night we don't have room to seat our beloved friends.
आणि आता आम्ही तुम्हाला खूप वेळ रात्री थांबवण्याचे योजले नाही, कारण पहिल्या रात्री आपल्या प्रिय मित्रांना बसवण्यासाठी आपल्याकडे खोल्या नाहीत.
We're in the project of building a new church, a big tabernacle right here on these lots. Or wherever the Lord will lead, but as far as we know here.
आपण नवीन प्रार्थना गृह बांधण्याच्या विचारात आहोत, एक मोठे आराधनालय येथेच या ठिकाणी किंवा जेथे कुठे प्रभू प्रेरणा देईल, परंतु जोपर्यंत आम्हाला ठाऊक आहे येथे.
Now we have given out the meeting Wednesday through Sunday, but then it's Sunday is closing into Christmas holidays, but it. Whenever the Lord tells us to stop, that'll be the time.
आणि आता आम्ही सभा ठरवले आहेत बुधवार ते रविवार, परंतु मग रविवारी क्रिसमस सुट्ट्या संपत आहे, परंतु ते जेव्हा प्रभू आम्हाला थांबण्यास सांगतो तितका समय असेल.
We don't know just what the results will be.
आपल्याला त्याचा काय परिणाम होईल हे ठाऊक नाही.
But believing that the folks here at the tabernacle in our sister churches, which is one of them is the Holiness Tabernacle at Utica, which Brother Graham Snelling is a pastor.
परंतु विश्वासाने की लोक येथे या आराधनालयात आणि आपल्या सहकारी मंडळ्या त्यांतील एक उत्तिका येथील होलीनेस आराधनालय आहे ज्याचे पालक भाऊ ग्रॅहम स्नेलिंग आहेत.
And in New Albany where Brother Junie Jackson is pastor and also out on the highway where Brother Ruddle is pastor.
आणि न्यू असेंब्ली मध्ये जेथे भाऊ जॅक्सन पाळक आहेत आणि बाहेर हायवे येथे जेथे भाऊ रुडेल पाळक आहेत.
We and our sister churches of this tabernacle, we are trying to bring our people into a better fellowship with Christ. That's our purpose. So I have chosen to read and to teach on for the next few nights.
आम्ही आणि ते या आराधनालयाच्या सहकारी मंडळी आहोत. आम्ही ते दाखविण्याचा प्रयत्न करीत आहोत आपले लोक ख्रिस्ताशी अधिक चांगल्या सहभागीतीवर, तोच आपला उद्देश आहे. म्हणून मी यावर वाचण्यासाठी आणि शिकविण्याचे पुढील काही रात्रींसाठी ठरवले आहे.
Tonight I want to speak on the subject of what is the Holy Ghost. And tomorrow night I want to preach on what was it given for.
आज रात्री मी या विषयावर बोलू इच्छितो, पवित्र आत्मा काय आहे, आणि उद्या रात्री मी या विषयावर प्रचार करीन तो कशा करिता दिला गेला.
And on Friday night, and to the recorders, I don't want this recorded Friday night. How do I get the Holy Ghost and how do I know when I have it?
आणि शुक्रवारी रात्री आणि टेप करणारी माझी इच्छा नाही की शुक्रवारी रात्री ध्वनी मुद्रण व्हावे. मला पवित्र आत्मा कसा प्राप्त होईल आणि मला कसे कळेल जेव्हा मला तो मिळेल.
Then we will just let then see what the Lord will lead us for Saturday and Sunday, and Sunday morning a healing service and another evangelistic service for Sunday night.
आणि मग आपण तसे होऊ देऊ, मग पाहू की प्रभू आम्हास काय मार्गदर्शन करील. शनिवारी आणि रात्रीसाठी आणि रविवारी सकाळी एक आरोग्य सभा आणि दुसरी सुवार्तिकांची सभा रविवारी रात्रीसाठी.
Now we want everyone to know that, and I know the recorders is running in the back room, and we wish to say this.
आणि आता आमची इच्छा आहे की प्रत्येकाने हे समजावे की, आणि मला ठाऊक आहे की ध्वनी मुद्रण मागील खोलीत चालू आहे, आणि आम्ही हे सांगू इच्छितो.
Because in these meetings like this on the evangelistic type, we have people from different denominational churches which has been taught in their own sphere of belief, each one, and that's all right.
कारण या अशा सभांमध्ये स्वार्थिकांच्या टेपवर आपल्याकडे वेगवेगळ्या संप्रदायाच्या मंडळांतून लोक येतात ज्यांना त्यांच्या विश्वासाच्या क्षेत्रात शिकवलेले असते प्रत्येक जण आणि ते योग्य आहे.
I have never wanted to be guilty of sowing discord among brethren. And out in the meetings I just preach on the great evangelical truths of the scripture on what brethren who sponsor my meeting believe in.
माझी कधीही इच्छा नाही की माझ्यावर बंधुजनामध्ये बेबनाव पसरवण्याचा दोष लावण्यात यावा आणि बाहेर सभामध्ये मी केवळ वचनाच्या महान सुवार्तेचे सत्य प्रचार करतो ज्यावर बंधुजन जे विश्वास करीतात ते माझ्या सभा प्रायोजक करतात.
But in the tabernacle here, I want to speak on what we believe.
परंतु येथे आराधनालयात मी त्याच गोष्टींवर बोलू इच्छितो ज्यावर आपण विश्वास ठेवतो.
Therefore, if you do not understand it, I would be very happy to have a little letter or note from you to ask me a question of why that we believe it thus, and I would be glad to try to explain it the best that I can.
या कारणामुळे जर तुम्हाला ते समजत नाही मला तुमच्याकडून एखादे लहान पत्र किंवा चिठ्ठी मिळाल्यास मी खूप आनंदी होईन ज्याद्वारे तुम्ही मला प्रश्न विचाराल आपण तसा विश्वास का करतो आणि मला त्याचे स्पष्टीकरण माझ्या परीने देण्यास आनंद होईल.
यु नो एव्हरी चर्च इफ यू डोंट हॅव अ डॉक्ट्रिन यू आर नॉट अ चर्च यू गॉट टू हॅव समथिंग दॅट यू स्टँड फॉर सम प्रिन्सिपल्स दॅट यू आर होल्डिंग अप.
तुम्हाला माहित आहे प्रत्येक मंडळी जर तुमच्याकडे एखादी शिकवण नसेल तुम्ही एक मंडळी नाहीत तुमच्याकडे काहीतरी असायला हवे ज्यासाठी तुम्ही उभे आहात काही तत्वे जी तुम्ही पकडून आहात.
And regardless of what a person's affiliation or denomination might be, if that person is born of the Spirit of God, that's my brother or my sister.
आणि याची पर्वा न करता की एखाद्या व्यक्तीचे संलंगीकरण किंवा संप्रदाय काहीही असो जर तो व्यक्ती देवाच्या आत्म्याने जन्मला आहे तर तो माझा भाऊ किंवा बहीण आहे.
Regardless of we might differ in other things as far as east from the west, but we are still brothers.
आम्ही कदाचित इतर गोष्टीत वेगळे असू जसे पूर्वेपासून पश्चिम परंतु आपण तरीही बंधुजन आहोत.
And I would not do nothing but try to help that brother for a closer, better walk to Christ, and I believe any real true Christian would do the same for me.
आणि मी दुसरे काही करणार नाही परंतु त्या भावाला ख्रिस्ताच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करीन आणि मी विश्वास करीतो की कोणीही खरा प्रामाणिक ख्रिस्ती माझ्यासाठी तेच करील.
Now I've asked this tabernacle. Now we're not entering into this just for a protracted meeting.
आता मी या आराधनालयात सांगितले आहे आता आपण यामध्ये प्रवेश केवळ प्रवाहात्मक सभेसाठी नाही करीत.
I want to enter into this and I want you and have asked you to burn every bridge that's behind you and make every sin right. That we're coming into this with all that's in our hearts and lives.
मी यात प्रवेश करू इच्छितो आणि माझी इच्छा आहे तुम्ही आणि तुम्हाला सांगितले आहे प्रत्येक अडचण जी तुमच्या मागे आहे ती जाणून टाका आणि प्रत्येक पाप नीट करा कारण आपण यामध्ये आपल्या सर्व गोष्टीसह येतो ज्या आपल्या अंतकरणात आणि जीवनात आहेत.
वी मस्ट कम हियर फॉर द सोल पर्पस ऑफ गेटिंग आवर सोल्स रेडी फॉर द कमिंग ऑफ द लॉर्ड एंड for no other purpose. And as I have spoken and said that maybe sometime I might teach or say something that might be a little contrary to what someone else the way they believed it.
आपण इथे याच उद्देशाने आलो पाहिजे की आपला जीव प्रभूच्या आगमनासाठी तयार केला जावा आणि दुसऱ्या उद्देशासाठी नाही. आणि जसे मी बोललो आहे आणि म्हणालो ते कदाचित कधीतरी मी शिकवले असेल किंवा बोललो असेल जे दुसऱ्यांच्या विश्वासाच्या जरासे विरुद्ध असेल.
मी
वादविवादासाठी आलो नाही. तुम्ही पहा मी आलो आहे. आपण इथे प्रभूच्या आगमनासाठी तयारी करण्यासाठी आहोत.
That this little group, I've got some visiting brethren with me here, I know from different places, and we're happy to have them.
आणि मला वाटते की हा लहान समूह माझ्याकडे इथे काही बंधुजन भेटण्यासाठी आले आहेत ज्यांना मी ओळखतो, निरनिराळ्या ठिकाणाहून आले आहेत आणि त्यांना पाहून आपण आनंदी आहोत.
No doubt, but what out through the audience there's others from out of town, from around our little joining cities here.
आणि परंतु काही प्रेक्षकांमध्ये तेथे आहेत, तेथे इतर शहराबाहेरचे आहेत, त्यांतील काही सभोवतालच्या शहरांतून आले आहेत.
We're happy to have you and so appreciative of you if you love us well enough to come to hear these things.
आणि तुम्हाला आमच्यामध्ये पाहून आम्ही आनंदित आहोत आणि तुमचे कौतुक करतो जर तुम्ही आमच्यावर प्रेम करता की या गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आला आहात.
God, may you take home with you, my brother, sister, the richest treasures God can pour in your heart, is my prayer.
परमेश्वर, तुम्ही तुमच्याबरोबर माझ्या भावा बहिणींनो या देवाचा श्रीमंत खजाना जो तुमच्या अंतकरणात ओतला आहे हा घेऊन जा, ही माझी प्रार्थना आहे.
And to this little tabernacle, seeing I believe that it is one of the finest people that I believe that's on earth goes to this tabernacle. I never said all the finest people. I said some of the finest people on earth go to this tabernacle.
आणि या लहान आराधनालयात यांना मला पाहून वाटते की हे पृथ्वीवरील सर्वात चांगले लोक आहेत जे या आराधनालयात जातात. आता मी कधीच म्हटले नाही सर्व चांगले लोक आहेत जे या आराधनालयात जातात. आता मी कधीच म्हटले नाही सर्व चांगले लोक. मी म्हणालो पृथ्वीवरील काही चांगले लोक या आराधनालयात जातात.
But as day by day entering back from meeting to meeting, I see a great need of this tabernacle, a great need in it, and that's for a filling, our consecration, a deeper life, a closer walk with God.
परंतु जसे दिवस जात आहेत, प्रवेश करीत आहे सभापासून सभेपर्यंत, मला एक महान गरज या आराधनालयात वाटत आहे. यामध्ये एक मोठी गरज आहे, ती म्हणजे भरण्याची किंवा एक समर्पित खोल जीवन देवासह जवळून चालणे.
And I have promised them to do this, to have this message is for them, and we're glad to bring you in and fellowship with us around the Word of God as we teach and try to bring out.
आणि मी त्यांना ते करण्याचे अभिवचन दिले आहे, हे संदेश त्यांच्याकरिता देण्याचे, आणि आम्ही आनंदित आहोत तुम्हाला आत पाहून आणि आमच्याबरोबर देवाच्या वचनाची सहभागिता करावी जसे आम्ही शिकवतो आणि ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो.
Now the first three nights we will not be taking a subject to preach on, but a message to teach from the Word of God.
आता पहिल्या तीन रात्री आम्ही प्रचारासाठी कोणताही विषय घेणार नाही, परंतु देवाच्या वचनांतून एक संदेशाचे शिक्षण देणार.
And now, for I would not ask anyone to do anything that I would not do myself.
आणि आता मी तुम्हा कोणालाही अशी गोष्ट करण्यास सांगणार नाही जी मी स्वतः करणार नाही.
And this week has been a complete Calvary for me. I've been so close to the blacking out as I would place it till I was almost beside myself.
आणि हा आठवडा माझ्यासाठी पूर्णतः कल्वरी आहे. मी काळोखाच्या इतक्या जवळ होतो की मी तो ठेवावा. मी जवळजवळ माझ्या बाजूला होतो.
But I have completely surrendered every will and everything that I know of to the Lord.
परंतु मी पूर्णतः प्रत्येक इच्छा आणि सर्व काही जे मी जाणतो प्रभूच्या स्वाधीन केली.
The other night at around little after midnight, wife and I, after setting up and praying and talking to the Lord across the little footstool in our front room.
त्या रात्री अंदाजे मध्यरात्रीनंतर माझी पत्नी आणि मी उठल्यावर आणि प्रार्थना करीत आणि प्रभूशी बोलत होतो लहान पाय टेकण्याच्या स्टूलच्या पलीकडे आमच्या पुढच्या खोलीत.
Two open Bibles, we consecrated ourselves anew to God for our complete service. That we would surrender our own wills and everything and every negative thought and to serve the Lord Jesus.
दोन बायबल उघडलेली आणि आम्ही स्वतःला नव्याने देवापुढे समर्पित केली संपूर्ण सभेसाठी की आम्ही आमच्या इच्छा आणि सर्व गोष्टी आणि प्रत्येक नकारात्मक विचार स्वाधीन करू आणि प्रभू येशूची सेवा करण्याकरिता.
Not trust that that's been your attitude too, that you've done the same thing.
आणि मी विश्वास करीतो की तोच तुमचाही दृष्टिकोन असावा की तुम्हीही तीच गोष्ट केली असेल.
Then when we are coming tonight, we're coming up on holy grounds. Among a people who's been praying and fasting and making restitutions and getting ready to receive something from God.
तर जेव्हा या रात्री आपण येत आहोत आम्ही या पवित्र भूमीवर येत आहोत या लोकांमध्ये जे प्रार्थना करीत आहे आणि उपास करीत आहेत आणि भरपाई करीत आहेत.
And I know that he that will come hungry will not go away hungry. But God will feed with the bread of life.
आणि देवाकडून काहीतरी घेण्यासाठी तयार होत आहे आणि मला ठाऊक आहे जो भुकेला होऊन येतो तो भुकेला परत जाणार नाही परंतु देव जीवनाची भाकर त्याला खाऊ घालील.
Now before we read from his sacred book, let us bow our heads just a moment for prayer.
आता आम्ही त्याच्या पवित्र पुस्तकांतून वाचण्याआधी काही क्षणांसाठी आपली मस्तके प्रार्थनेसाठी झुकवूया.
लॉर्ड, देअर हॅज ऑलरेडी बीन प्रेयर ऑफर्ड इन दिस प्लेस टुनाइट. देअर हॅज बीन द सॉंग्स ऑफ झायन हॅज बीन संग बाय युअर चिल्ड्रन. देअर हार्ट्स हॅज बीन लिफ्टेड अप.
प्रभू, तेथे अगोदरच या जागी या रात्री प्रार्थना केलेली आहे. सियोनेचे गीत तुझ्या लेकरांनी गायलेले आहे. त्यांची अंतकरणे उंच केली आहेत.
And we have come here to consecrate ourselves to thee and to worship thee from the depths of our soul.
आणि आम्ही स्वतःला तुला समर्पित करण्यासाठी येथे आलो आहोत आणि आमच्या जीवाच्या आतून तुझी आराधना करण्यास आलो आहोत.
And we are calling this to your remembrance, Lord. That you said when you sat upon the mount and taught your disciples, blessed are they that do hunger and thirst for righteousness, for they shall be filled.
आणि आम्ही तुझ्या स्मरणार्थ बोलावीत आहो प्रभू. तू म्हटलेस जेव्हा तू डोंगरावर बसला होता आणि तुझ्या शिष्यांना शिकवित होता, नीतिमत्वासाठी जे भूकेलेली आणि तहानलेली ते धन्यवादित आहेत कारण ते तृप्त केले जातील.
यू प्रॉमिस्ड इट लॉर्ड, वी आर कमिंग टुनाइट विथ ओपन हार्ट्स, वी आर कमिंग हंग्रिंग एंड थर्स्टिंग, एंड वी नो यू कीप योर प्रॉमिस.
प्रभू, तू त्याचे अभिवचन दिले आहे. आम्ही खुल्या अंतकरणाने या रात्री तुझ्याकडे येत आहोत. आम्ही भूकेलेले आणि तहानलेले असे येत आहोत आणि आम्हाला ठाऊक आहे तू तुझे वचन पाळशील.
as we endeavor to open up these sacred pages of the Bible, to read from it the contents, may the Holy Spirit just take it to every heart.
जसे आम्ही ह्या बायबलची पवित्र पाने उघडण्याचा प्रयत्न करीत आहोत, यासाठी की यांतील गोष्टी वाचाव्या, पवित्र आत्मा या गोष्टी प्रत्येक अंतकरणापर्यंत पोहोचवो.
May that seed fall down into deep, rich faith that will bring forth every promise that the Word has made.
आणि ते बीज खोल चांगल्या विश्वासामध्ये पडो की ते प्रत्येक अभिवचन उपजवो जे वचनामध्ये केले आहे.
Hear us, Lord, and cleanse us and try us.
प्रभू आमचे ऐक आणि आम्हा शुद्ध कर आणि आमची परीक्षा कर.
And if there be any unclean thing about us, Lord, any unconfessed sin, anything that's not right, reveal it just now, Lord. We'll walk right straight and do it. For we realize we're living in the shadows of the coming of the Lord Jesus.
आणि जर तेथे आमच्याविषयी काही अशुद्ध गोष्ट असेल, प्रभू काही कबूल न केलेले पाप काहीही जे बरोबर नाही, आम्हाला आता ते प्रकट कर प्रभू. आम्ही सरळ मार्गाने चालू आणि ते करू, कारण आम्ही जाणतो की आम्ही प्रभू येशूच्या येण्याच्या छायेत राहत आहोत.
And we have, O Holy God, come into the shadows of thy justice tonight, and we are pleading for a new dedication and consecration and filling of the Holy Spirit in our lives.
आणि हे पवित्र देवा, आम्ही तुझ्या छायेत आलो आहोत, तुझ्या न्यायाकडे या रात्री आलो आहोत, आणि आम्ही नव्याने समर्पणासाठी आणि अभिषेकासाठी आणि आमच्या जीवनात पवित्र आत्मा भरण्यासाठी विनंती करीत आहोत.
Seeing the revival fires begin to dim, let us throw on wood of the word that it might kindle a new fire, that our hearts should be full of zeal.
आपण आहोत की संजीवनाचा अग्नी मंद होण्यास सुरुवात झाली आहे. आपण वचनाचे लाकूड फेकूया, तो नवीन अग्नी प्रदीप्त करील की आमची अंतकरणे उत्साहाने भरतील.
Sanctify us, Lord, through thy precious word and thy blood and thy grace, we plead. And all thanks and praise will be thine.
प्रभु आम्हा शुद्ध कर तुझ्या मौल्यवान वचनाने आणि तुझ्या रक्ताने आणि तुझ्या कृपेने आम्ही विनंती करतो, आणि सर्व धन्यवाद आणि प्रशंसा तुझी असेल.
Take all prejudice from our hearts, cleanse us, O Lord.
सर्व पूर्वग्रह दोष आमच्या अंतकरणांतून काढ, आम्हाला शुद्ध कर हे प्रभु.
Give us pure hearts and clean hands and clean minds, that we might come into thy sanctuary night after night, rejoicing and filled with your Spirit. We ask this in Jesus' name and for his sake. Amen.
आम्हाला शुद्ध अंतकरण आणि शुद्ध हात आणि शुद्ध मन दे, की आम्ही तुझ्या पवित्र स्थानात अनेक रात्री येऊ आनंद करीत आणि तुझ्या आत्म्याने भरलेले. आम्ही हे येशूच्या नावाने आणि त्याच्यासाठी मागतो, आमेन.
I wish to read the word just now. While I ask you to bring your Bibles, your pencils, your papers for scriptures, if you so desire so, it would be very fine.
मी आता वचन वाचू इच्छितो, आणि जेव्हा मी तुम्हाला तुमचे बायबल, तुमच्या पेन्सिली, तुमचे कागद वचन लिहिण्यासाठी आणण्यास सांगतो, जर तुमची तशी इच्छा असेल तर ते अधिक चांगले होईल.
And while you're getting to the seventh chapter of Acts to begin with, to answer the question, or to start in answering the question, what is the Holy Spirit.
आणि आता जेव्हा तुम्ही प्रेषितांची कृत्य सातवा अध्याय काढत आहात, सुरुवात करताना या प्रश्नाचे उत्तर द्या, किंवा या प्रश्नाचे उत्तर देताना सुरुवात करा, पवित्र आत्मा काय आहे?
There is nothing that will defeat Satan. There's never been nothing on the earth yet that would ever defeat Satan like the Word of God.
तेथे असे काही नाही जे सैतानाचा पराभव करील. तेथे पृथ्वीवर अजूनपर्यंत काहीही नव्हते जे सैतानाचा पराभव करील देवाच्या वचनासारखे.
Jesus used it in his great battle. He said, "It is written."
येशूने त्याच्या मोठ्या लढाईत त्याचा उपयोग केला. त्याने म्हटले, असे लिहिलेले आहे.
And this morning, while I've been listening a few days ago to a broadcast that seemed to want to tell that creation just come from some ashes blowing together, and
आणि या सकाळी जेव्हा मी ऐकत होतो काही दिवसा अगोदर एक प्रक्षेपित केलेले भाषण जे असे सांगू इच्छित होते की निर्मिती राखेंतून आली जी एकत्र उडविली गेली.
Some phosphate and a few chemicals of the earth and the warm sunshine created the germ of life and brought out life.
आणि काही फॉस्फेट नावाचा क्षार आणि पृथ्वीच्या काही रासायनिक द्रव्याने आणि उबदार सूर्यप्रकाशाने जीवनाचे जंतू निर्माण केला आणि जीवन बाहेर आणले.
How ridiculous when the sunshine will kill any germ of life. Lay a germ out in the sunshine, it'll kill it immediately.
हे किती हास्यास्पद आहे जेव्हा सूर्यप्रकाश कोणत्याही जंतू जीवनाचा नाश करीतो, तो जंतू सूर्यप्रकाशामध्ये ठेवला तो त्याला लगेच मारून टाकी.
And there is no such thing but Satan trying to punch that at me.
आणि तेथे अशी गोष्ट नाही, परंतु सैतान मला ठोसा मारण्याचा प्रयत्न करीत आहे.
Now, after I'd taken my little Rebecca to school this morning and on the road back, I started to turn the radio on again and I thought I'd get into that stuff again, so I just turned it back off.
आणि मी आज सकाळी लहान रिबेकेला शाळेत सोडल्यानंतर आणि रस्त्याने परत येताना मी पुन्हा रेडिओ चालू केला आणि मला वाटले मला पुन्हा त्या गोष्टी ऐकायला मिळेल म्हणून मी तो बंद केला.
And as I going on up the street, Satan said to me, he said, "Do you know that this man that you call Jesus was just a man like one day in his day like Billy Graham or Oral Roberts?"
आणि जसे मी रस्त्यावरून जात होतो सैतान मला म्हणाला, काय तुला ठाऊक आहे हा मनुष्य ज्यास तू येशू म्हणतोस तो एक मनुष्य होता. एके दिवशी त्याच्या दिवसात बिली ग्रॅहम किंवा ओरल रॉबर्ट सारखा.
ही वॉज जस्ट अ मॅन दॅट दे बिगन टू हॅव अ फ्यू पीपल टू गॅदर अराउंड हिम अँड टू से ही इज अ ग्रेट मॅन अँड ऍट अ व्हाइल ही बिकम ग्रेटर अँड देन ही बिकम अ गॉड टू देम.
तो केवळ एक मनुष्य होता की त्यांनी काही लोकांना त्याच्या सभोवती जमायला सुरुवात केली आणि बोलले, तो एक थोर मनुष्य आहे. आणि काही काळानंतर तो थोर झाला, मग तो त्यांच्यासाठी एक देव बनला.
And now it's scattered all over the world since he's dead and that's all.
आणि आता ते सर्वत्र जगभर पसरले आहे कारण तो मेला आहे आणि हेच सर्व आहे.
I thought, how a liar you are.
मी विचार केला, किती खोटा तू आहेस.
And then I turned just as I was crossing Grimm Street. I said, "Satan, you that's talking to my conscience, I'd like to ask you a few things."
आणि मग मी वळलो जेव्हा मी ग्रॅहम स्ट्रीट ओलांडित होतो. मी म्हटले, सैताना, तू जो माझ्या सत्सद्वेक बुद्धीशी बोलत आहेस, मला तुला काही गोष्टी विचारायला आवडेल.
Who was it that the Hebrew prophet spoke of that would come? Who was the anointed Messiah?
तो कोण होता ज्याविषयी इब्री संदेष्टे बोलले की तो येईल? अभिषिक्त मसीहा कोण होता?
What was upon those men who foresaw him and told his life thousands of years before he got here?
त्या मनुष्यावर काय होते ज्यांनी त्याला अगाऊ पाहिले आणि त्याचे जीवन सांगितले तो येथे येण्याच्या हजारो वर्ष अगोदर?
Who was it that foretold it just to the letter? And when he came, they said he was numbered with the transgressors, and he was.
तो कोण होता ज्याने या गोष्टी अगाऊच सांगितल्या? आणि जेव्हा तो आला त्यांनी म्हटले त्याला गुन्हेगारांबरोबर गणण्यात आले आणि तो होता.
He was wounded for our transgressions and he was.
आपल्या अपराधामुळे तो घायाळ झाला आणि तो होता.
He made his grave with the rich, but he would rise up the third day and he did.
त्याला धनवंताची कबर देण्यात आली परंतु तो तिसऱ्या दिवशी उठला आणि त्याने केले.
And then he promised the Holy Ghost, and I've got it, so you just might as well get away from it, because it's written in the Word, and every word is true.
आणि मग त्याने पवित्र आत्म्याचे अभिवचन दिले आणि मला तो मिळाला, म्हणून तू माझ्यापासून दूर जा, कारण असे वचनात लिहिले आहे की प्रत्येक वचन खरे आहे.
Then he left. Just give him the word. That does it. He can't stand that word, for it's inspired.
मग तो निघून गेला. फक्त त्याला वचन द्या, ते काम करते. तो वचनापुढे उभा राहू शकत नाही कारण ते प्रेरणेने आले आहे.
Let's start reading tonight in the 7th chapter of the book of Acts.
आपण या रात्री प्रेषितांची कृत्ये या पुस्तकांतील 7वा अध्याय वाचूया.
Then said the high priest, Are these things so? And he said, Men and brethren and fathers, hearken, the God of glory appeared to our father Abraham when he was in Macedonia, before he dwelt in Charan.
प्रमुख याजक म्हणाला, या गोष्टी अशाच आहेत काय? तेव्हा तो म्हणाला, बंधुजन हो व वडिलांनो ऐका, आपला पूर्वज अब्राहम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटेमिया देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले,
And said unto him, Get thee out of thy country and from thy kindred, and come into a land which I'll show thee.
तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल.
Then came he out of the land of the Chaldeans and dwelt in Charan, and from thence When his father was dead, he removed him into this land wherein you now dwell.
तेव्हा तो खासद्यांच्या देशात जाऊन राहिला. मग त्याचा बाप मेल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.
And he gave him non-inheritance in it, no, not so much as to set his foot on. Yet he promised that he would give it to him for a possession and to his seed after him, when as yet he had no child.
पण त्यात त्याला वतन दिले नाही, पाऊलभर देखील जमीन दिली नाही, त्याला मूलबाळ नव्हते, तरी हा देश त्याच्या व त्याच्या मागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे अभिवचन देवाने त्याला दिले.
God spake on this wise, that His seed should sojourn in a strange land, and that they should bring them into bondage and entreat them evil for 400 years.
देवाने आणखी असे सांगितले की त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि ते लोक त्यांना दास करून 400 वर्षे जास्तील.
And the nation to whom they shall be in bondage will I judge, saith God. And after that shall they come forth and serve me in this country.
ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्याचे पारिपत्य मी करीन असे देवाने सांगितले, आणि त्यानंतर ते तेथून निघून माझी सेवा या स्थळी करतील.
And he gave him the covenant of circumcision, and so Abraham begot Isaac and circumcised him the eighth day, and Isaac begot Jacob, and Jacob begot the 12th.
त्याने त्यांना सुनतेचा करार लावून दिला. हा करार झाल्यानंतर अब्राहमाला इसाक झाला, त्याची त्याने 8व्या दिवशी सुनता केली. मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला 12 कुलपती झाली.
अपॉन दिस प्लेस वी विश टू अप्रोच द सब्जेक्ट व्हिच आय थिंक इज द आउटस्टँडिंग सब्जेक्ट ऑफ टुडे. Of the what is the Holy Spirit? What is it?
या ठिकाणी आम्ही विषयापर्यंत पोहोचू शकतो, जो माझ्या विचाराप्रमाणे आजचा उत्कृष्ट विषय आहे. पवित्र आत्मा काय आहे, तो काय आहे.
And now the reason I have taken these subject in line like this, you cannot come and receive the Holy Spirit unless you know what it is.
आणि आता मी हा विषय घेण्याचे कारण हे आहे की तुम्ही येऊ शकत नाही आणि पवित्र आत्मा प्राप्त करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला माहित नाही की तो काय आहे.
And you cannot receive it if you know what it is unless you believe it's given to you.
Amen.
And it's for you.
आणि तुम्ही तो प्राप्त करू शकत नाही जर तुम्ही जाणता की तो काय आहे जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवित नाही की तुम्हाला तो दिला आहे कारण तो तुमच्यासाठी आहे.
And then you cannot know whether you've got it or not unless you know what results it brings.
आणि तो तुम्हाला मिळाला आहे हे समजत नाही जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की त्याचा काय परिणाम आहे.
So if you know what it is and who it's to and what action it brings when it comes, then you'll know what you've got when you get it. See, that just would settle it.
म्हणून तुम्ही जाणता की तो काय आहे आणि तो कोणाचा आहे आणि जेव्हा तो येतो तो काय क्रिया करतो तेव्हा तुम्हाला समजेल तुम्हाला काय मिळाले आहे. जेव्हा तो तुम्हाला मिळेल समजले तेव्हा तुम्ही स्थिर स्थावर व्हाल.
Just like I was talking to our brother Jeffries today, and he said, I would like to be at the meeting tonight, but I'll be there tomorrow night.
अशाच प्रकारे मी आमचे भाऊ जेफ्रीज यांच्याशी आज बोलत होतो आणि त्याने म्हटले, मला आज रात्री सभेला उपस्थित राहणे आवडेल परंतु मी तेथे उद्या रात्री असेन.
He didn't know the meeting was going on because we didn't announce it just right here. Some of the brother Leo and them wrote to some of our friends and told them out of town. Well, because we didn't have room.
त्याला माहित नव्हते की सभा चालू होत्या कारण आम्ही त्याची घोषणा केली नव्हती. येथे आताच काही जण भाऊ लिओ आणि त्यांच्यातील काहींनी आमच्या मित्रांना लिहिले आणि त्यांना सांगितले जे शहराबाहेरचे होते, बरे कारण आपल्याकडे खोल्या नव्हत्या.
Now, I said, Brother Jeffries, if you sent me down to turn on one of your oil wells and I didn't know nothing about it, I'd probably blow it up.
आता मी म्हणालो, भाऊ जेफ्रीज, जर तुम्ही मला खाली तुमच्या एका तेलाची विहीर चालू करण्यास पाठवली आणि मला त्याविषयी काहीच ठाऊक नाही, मी कदाचित ती फोडून टाकेन.
I might turn the wrong key or start the wrong motor. I'd have to know how to do it before I did it.
मी कदाचित चुकीची चावी फिरवेन किंवा चुकीची मोटर चालू करीन. मला ते करण्याआधी ती कशी चालू करावी याविषयी माहिती करून घ्यावी लागेल.
And that's the way with receiving the Holy Ghost. You've got to know what you are coming for and how to receive it and what it is.
आणि तशाच प्रकारे पवित्र आत्मा प्राप्त करून घेण्यासाठी मार्ग आहे. तुम्हाला जाणले पाहिजे तुम्ही कशा करिता आला आहात आणि तो कसा मिळवावा आणि तो काय आहे.
Now the first place, the Holy Spirit has been promised. We could take 10 weeks and never just skip the age of this subject, what the Holy Spirit is.
आता प्रथमतः पवित्र आत्म्याचे अभिवचन देण्यात आले आहे. आपण 10 आठवडे घेऊ शकलो असतो आणि कधीच नाही या विषयाची तीक्ष्ण बाजू गाळा. पवित्र आत्मा काय आहे.
But the first thing I want to approach it just enough to give an outline each night, then see the following night if there's any questions.
परंतु प्रथम गोष्ट माझी इच्छा आहे की तुम्हाला प्रत्येक रात्री तेथे पोहोचण्यासाठी फक्त रूपरेषा द्यावी, मग पुढच्या रात्री पाहूया जर तेथे काही प्रश्न असतील.
How many in here has not received the Holy Ghost, been baptized with the Holy Ghost? Raise your hands. You know you haven't been. Just look at the hands.
येथे किती जण आहेत ज्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला नाही, पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आहे, तुमचे हात वर करा. तुम्हाला माहित आहे तुम्हाला मिळाला नाही, त्या हातांकडे पहा.
नाउ आय वॉन्ट टू टॉक ऑन इट एज द होली स्पिरिट बीइंग अ साइन, फॉर इट इज अ साइन.
आता मी यावर बोलू इच्छितो कारण पवित्र आत्मा एक चिन्ह आहे, कारण ते एक चिन्ह आहे.
वी रियलाइज दॅट ऑल प्रॉमिसेस इज गिव्हन टू अस बाय अब्राहम वॉज द फादर ऑफ द प्रॉमिस, बिकॉज गॉड गेव द प्रॉमिस टू अब्राहम अँड टू हिज सीड आफ्टर हिम.
आम्हाला कळले आहे की सर्व अभिवचने आपल्याला देण्यात आली. अब्राहम अभिवचनाचा पिता होता, कारण देवाने अब्राहमाला अभिवचन दिले आणि त्याच्यानंतर त्याच्या संततीला अभिवचन.
द प्रॉमिस इज मेड टू अब्राहम अँड टू हिज सीड, अँड दिस साइन इज टू अ कोव्हेनंट पीपल.
अब्राहमाला आणि त्याच्या संततीला अभिवचने दिले होते आणि हे चिन्ह कराराच्या लोकांना आहे.
Now there is a vast difference between just a Christian and a Holy Ghost filled Christian.
आता तेथे फार मोठा फरक केवळ एक ख्रिस्ती आणि पवित्र आत्म्याने भरलेला ख्रिस्ती यामध्ये आहे.
And now we're going to get this from the scripture and place it just exactly in the scripture.
आणि आता आपण हे वचनांतून पाहणार आहोत आणि ते तंतोतंत वचनामध्ये पाहणार आहोत.
द फर्स्ट प्लेस देअर इज अ ख्रिश्चन प्रोफेस टू बी अ ख्रिश्चन, बट इफ दिस ख्रिश्चन हॅज नॉट येट बीन फिल्ड विथ द होली गोस्ट, ही इज ओनली इन प्रोसेस ऑफ बीइंग अ ख्रिश्चन. सी,
प्रथमतः तेथे एक ख्रिस्ती आहे जो आव आणणारा ख्रिस्ती आहे, परंतु जर हा ख्रिस्ती अजूनही पवित्र आत्म्याने भरलेला नाही, तो केवळ ख्रिस्ती होण्याच्या प्रक्रियेत आहे. समजले?
He is professed to believe it. He's working to it. But God has not yet given him this spirit of the Holy Ghost. He's not yet reached that goal with God that God's recognized it.
तो कथित विश्वास करतो, तो त्यावर काम करीत आहे, परंतु देवाने त्याला अजूनही तो आत्मा, पवित्र आत्मा दिलेला नाही. तो अजून देवाबरोबर त्या ध्येयापर्यंत पोहोचला नाही. देवाने ते ओळखले आहे.
बिकॉज दॅट गॉड मेड अ कोव्हेनंट विथ अब्राहम आफ्टर ही कॉल्ड अब्राहम, व्हिच इज अ टाइप ऑफ कॉलिंग द बिलीवर टुडे.
कारण देवाने अब्राहमाबरोबर एक करार केला, मग त्याला अब्राहम असे म्हटले. तेच आज विश्वासणाऱ्यांचे पाचारण दर्शवते.
He called Abraham, and Abraham moved out of his country and went into a strange land to dwell among strange people.
त्याने अब्राहमाला बोलावले आणि अब्राहम त्याच्या देशांतून निघाला आणि एका परक्या देशात गेला, परक्या लोकांत राहण्यास गेला.
And that was the type of when God calls a man to stop his meanness, to repent of his sins, he turns then from the crowd that he was in to live in a new crowd among new types of people.
आणि ते एक दर्शक होते जेव्हा देव एका मनुष्यास बोलावतो, त्याचा नीचपणा थांबवण्यास सांगतो, त्याच्या पापाचा पश्चाताप करण्यास सांगतो, तो त्याला त्या समूहामधून वळवतो ज्यात तो होता, एका नवीन समूहात, नवीन प्रकारच्या लोकात राहण्यासाठी.
And then after God found Abraham to be faithful to the promise that God gave him that he would have the child and through this child all the earth would be blessed.
आणि जेव्हा देवाने अब्राहमाला त्याच्या वचनाशी विश्वासयुक्त असलेले पाहिले की त्याला पुत्र होईल आणि त्या पुत्राद्वारे सर्व पृथ्वी आशीर्वादित होईल.
Then God confirmed his faith by giving him a sign, and that sign was circumcision. And circumcision is a type of the Holy Spirit.
तेव्हा देवाने त्याचा विश्वास कायम केला, त्याला एक चिन्ह देण्याद्वारे. आणि ते चिन्ह सुंता होता, आणि सुंता हे पवित्र आत्म्याचे एक दर्शक आहे.
जस्ट व्हेरी नेक्स्ट verses of this chapter that we have just read, if you want to take it down.
या अध्यायातील पुढची वचने जी आपण आता वाचली, जर तुम्हाला ती टिपून ठेवायची असेल.
And the Stephen said in the 51st verse, ye stiff-necked, uncircumcised in the heart and ears, you do always resist the Holy Ghost as your fathers did, so do you.
आणि स्टेफन म्हणाला 51 वचनात, अहो ताट मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुनता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता, जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.
The circumcision is a type of the Holy Ghost.
सुनता ही पवित्र आत्म्याला दर्शवते.
And God gave Abraham the circumcision sign after he had accepted God on his promise and walked out into a strange country. It was a sign.
आणि देवाने अब्रामाला ते सुनतेचे चिन्ह दिले, जेव्हा त्याने देवाचा त्याच्या अभिवचनाप्रमाणे स्वीकार केला आणि परक्या देशात निघून गेला. समजले, ते एक चिन्ह होते.
And all his children and his seed after him should have this sign in their flesh because it was a distinction.
आणि त्याची सर्व लेकरे आणि त्याची संतती त्याच्या मागे त्यांच्या देहात हे चिन्ह असेल, कारण ती एक गुणवत्ता होती.
It was to separate them from all other peoples. This sign of circumcision.
ती त्यांना इतर सर्व लोकांपासून विभक्त करण्यासाठी होती हे सुनतेचे चिन्ह.
And that's what God uses today. It's the sign of circumcision of the heart. The Holy Spirit that makes God's church a separated church from all other creeds, faiths and denominations.
आणि तेच आहे ज्याचा आज देव उपयोग करीत आहे. ते हृदयाच्या सुनतेचे चिन्ह आहे, पवित्र आत्मा. तीच देवाची मंडळी, एक वेगळी मंडळी. सर्व इतर पंथ, विश्वास आणि संप्रदाय ह्यापासून
They're in all kinds of denominations, but yet they are a separated people.
ते सर्व प्रकारच्या संप्रदायात आहेत, परंतु तरीही ते एक वेगळे केलेले लोक आहेत.
You let me talk to a man 2 minutes, I can tell you whether he's received the Holy Ghost or not. So can you.
तुम्ही मला एका मनुष्याशी 2 मिनिटे बोलू द्या, मी तुम्हाला सांगू शकेन की त्याला पवित्र आत्मा मिळाला आहे किंवा नाही. म्हणून तुम्ही करू शकता.
It separates them. It's a mark. It's a sign. And the Holy Spirit is a sign.
ते त्यांना विभक्त करते. ती एक खून आहे, ते एक चिन्ह आहे, आणि पवित्र आत्मा हे एक चिन्ह आहे.
And it's any child that refused circumcision in the Old Testament, which was a foreshadow of the Holy Ghost, was cut off from amongst the people.
आणि ते आहे कोणीही लेकरू जे जुन्या करारात सुनतेला नाकारते, जी पवित्र आत्म्याची छाया आहे, तो लोकांमधून छेदला जाई.
He could not have fellowship with the rest of the congregation if he refused to be circumcised.
तो इतर मंडळीबरोबर सहभागिता करू शकत नसे जर त्याने सुनता करण्यास नकार दिला.
Now pattern that to today. A person that would refuse to receive the baptism of the Holy Ghost can have no fellowship among those that has the Holy Ghost.
आता तसेच आजही आहे. एक व्यक्ती जो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेण्यास नकार देईल, तो पवित्र आत्मा असणाऱ्यांबरोबर सहभागिता करू शकणार नाही.
You just can't do it. You have to be a nature.
तुम्ही तसे करू शकत नाही, तुम्हाला त्या स्वभावाचे व्हावे लागेल.
लाईक इट्स माय मदर देयर यूज्ड टू से बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर. वेल इट्स एन ओल्ड प्रोवर्ब बट इट्स अ ट्रू वन.
जसे माझी आई म्हणत असे, एकाच पिसाचे पक्षी एकत्र राहतात. बरे, ती एक जुनी म्हण आहे, परंतु ती खरी आहे.
यू डोंट सी डव्स अँड क्रोज फेलोशिपिंग. देयर डाइट्स आर डिफरंट, देयर हॅबिट्स आर डिफरंट, देयर डिझायर्स आर डिफरंट.
तुम्ही कबूतर आणि कावळ्यांना सहभागिता करताना पाहत नाही. त्यांचे अन्न वेगळे आहे, त्यांच्या सवयी वेगळ्या आहेत, त्यांच्या इच्छा वेगळ्या आहेत.
That's the way it is with the world and with the Christian. When you have been circumcised by the Holy Spirit, which means to cut off a flesh.
आणि तशाच प्रकारे ते जग आणि ख्रिस्ती लोकांबरोबर आहे. जेव्हा तुमची सुंता पवित्र आत्म्याद्वारे केली गेली आहे, ज्याचा अर्थ अग्र त्वचा कापणे आहे.
Circumcision could only be in the male. But if the woman was married to a man, she was part of him. She was circumcised with him.
सुंता केवळ पुरुषांची होऊ शकते, परंतु जर स्त्री पुरुषाशी विवाहित झालेली होती, ती त्याचा भाग होती, तिची त्याच्याबरोबर सुंता झालेली होती.
You remember in Timothy where it said, notwithstanding she shall be saved in childbearing if she continues in faith and holiness with all sobriety.
तुम्हाला ठाऊक आहे, तिमोथ्याला पत्रामध्ये जेथे असे सांगितले आहे, तथापि मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता यात त्या राहिल्यास बालकाला जन्म देण्याच्या योगे त्यांचे तारण होईल.
Now, circumcision. You know when Sarah laughed in the tent behind her at the message of the angel? When he said, Abraham, not knowing who he was, a stranger.
आता सुंता तुम्हाला ठाऊक आहे, जेव्हा सारा तिच्या डेऱ्यात मागे हसली देवदूताच्या संदेशावर, जेव्हा त्याने म्हटले आब्राहाम, त्याला तो कोण होता हे ठाऊक नव्हते, एक अनोळखी.
Where is thy wife Sarah? How did he know that he had a wife? As Jesus said, as it was in the days of Lot, so will it be in the coming of the Son of Man.
तुझी पत्नी सारा कुठे आहे, त्याला कसे ठाऊक कि त्याला एक पत्नी आहे? जसे येशूने म्हटले, जसे लोटाच्या दिवसात होते तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळी होईल.
Remember, those signs wasn't committed down to Sodom and Gomorrah in the world amongst the religionists, but it was to the elect, the called out.
स्मरण करा, ती चिन्हे सदोम व गमोरा जगात धार्मिक लोकांमध्ये घडली नव्हती, परंतु ते निवडलेल्यांकरिता, बोलवलेल्यांकरिता होती.
And Abraham was called out. And the word church means called out. The separated. Like Abraham separated himself and had been circumcised.
आणि अब्राहम बोलावलेला होता, आणि शब्द मंडळी म्हणजे बोलावलेले, वेगळे केलेले. जसे अब्राहमाने स्वतःला वेगळे केले होते आणि त्याची सुंता केलेली होती.
And then when Sarah laughed at the very message of the angel, God would have killed her on the spot. But he could not bother Sarah without bothering Abraham because they were one.
आणि तेव्हा जेव्हा सारा दूताच्या संदेशावर हसली, देवाने त्याच वेळेला तिला मारले असते, परंतु तो तिला उपद्रव करू शकत नव्हता अब्राहमाला उपद्रव केल्याशिवाय, कारण ते दोघे एक होते.
She was part of him. You're no longer twain but one.
ती त्याचा भाग होती. तुम्ही आता दोघे नाही परंतु एक आहात.
So, circumcision, the Holy Spirit, today circumcises the heart, and it's a sign, a given sign.
म्हणून सुंता, पवित्र आत्मा आज हृदयाची सुंता करतो, आणि ते एक चिन्ह आहे, एक दिलेले चिन्ह.
Someone said the other day, I just repeat this, not as a joke, because it's the truth, but it sounds like a joke. As I've often said, this is no place for jokes.
कोणीतरी त्या दिवशी म्हटले, मी ते केवळ पुन्हा सांगतो एक विनोद म्हणून नाही, कारण ते एक सत्य आहे, परंतु ते एक विनोदासारखे भासते, जसे मी नेहमी सांगतो ही विनोद करण्याची जागा नाही.
But there was a little German out on the west coast where we were just at. He received the Holy Ghost.
परंतु ते एक लहानसा जर्मन पश्चिम किनाऱ्यावर होता जेथे आपण होतो त्याला पवित्र आत्मा मिळाला.
And he went down the street and he would walk a little piece and he'd raise up his hands and speak in tongues and he would run and he would jump and he would shout.
आणि तो रस्त्यावरून खाली गेला आणि तो थोडेसे पुढे चाली तो त्याचे हात वर करी आणि अन्य भाषेत बोलत असे आणि तो धावायला लागे आणि तो उड्या मारी आणि तो ओरडत असे.
And he was at work carrying on like that and his boss said to him, "Where have you been?" I like those places where you have been.
आणि तो त्याच्या कामात होता अशाच प्रकारे करीत होता आणि त्याच्या मालकाने त्याला सांगितले, तू कुठे जाऊन आलास? मला ती ठिकाणे आवडतात जेथून तू जाऊन आला आहेस.
He said, "You must have been down amongst that bunch of nuts."
त्याने म्हटले, तू नक्कीच खाली त्या वेड्यांच्या समूहात जाऊन आला आहेस.
He said, "Then you think they are nuts?" He said, "Sure they are." He said, "Well, praise the Lord for the nuts."
त्याने म्हटले, म्हणजे तुला वाटते की ते वेडे आहेत? त्याने म्हटले, नक्कीच ते आहेत. त्याने म्हटले, बरे, प्रभूची स्तुती हो त्या वेड्यांबद्दल.
And he said, "Do you know what? The nuts play a big part."
आणखी त्याने म्हटले, तुला ठाऊक आहे काय, वेडे मोठी भूमिका पार पाडतात.
He said, "For instance, the automobile. You take all the nuts out of it, you ain't got nothing but a bunch of yunk. So that's just about right."
त्याने म्हटले, उदाहरणार्थ एक गाडी, तू त्याचे सर्व नट बाहेर काढले, तुझ्याकडे काहीच राहणार नाही परंतु पत्र्याचा ढीग राहील, म्हणून ते अगदी खरे आहे.
You are so different when the Holy Spirit comes on you. Until the mind of this world don't like you and they're against you and they don't want nothing to do with you at all. You're born of another world.
जेव्हा तुमच्यामध्ये पवित्र आत्मा येतो तुम्ही इतके वेगळे होता तोपर्यंत या जगाचे थोर विचारवंत तुम्हाला पसंद करीत नाहीत आणि ते तुमच्या विरुद्ध होतात आणि त्यांना तुमच्या बरोबर काही करायची इच्छा राहत नाही.
You are just as much an alien, 10 times more alien you'd be if you'd go in the far flung regions of African jungles.
तुम्ही अगदी परके होता, 10 पटीने परके तुम्ही होता जर तुम्ही आफ्रिका जंगलाच्या आतील प्रदेशात गेला त्यासारखे.
You're different when the Holy Spirit comes, and it's a sign, it's a mark amongst the people.
जेव्हा पवित्र आत्मा येतो तुम्ही वेगळे होता आणि ते एक चिन्ह आहे लोकांमध्ये, ती एक खून आहे.
Now you say then, Brother Branham, that sign of circumcision was given to Abraham. That is true. And to his seed. Yes.
आता तुम्ही म्हणाल तर मग भाऊ ब्रॅनम सुनतेचे चिन्ह अब्राहमाला दिले होते ते खरे आहे आणि त्याच्या संततीला. होय.
All right. Now we are going to turn to Galatians 3rd chapter 29th verse and see how that could apply to us. Galatians 3:29.
ठीक आहे, आता आपण गलतीकरास पत्र 3:29 वचनाकडे वळणार आहोत आणि पाहणार आहोत की हे आपल्याला कसे लागू होते. गलतीकरास पत्र 3:29.
And just see how this circumcision could apply to a Gentile. If we are Gentiles, which by natural birth we are.
आणि पाहूया सुनता परराष्ट्रीयांना कशी लागू होते. जर आपण परराष्ट्रीय आहोत जे नैसर्गिक जन्माद्वारे आपण आहोत.
Now the first I want to read the 16th verse.
आता प्रथम 16वे वचन वाचू इच्छितो.
Now to Abraham and his seed were the promise made. Abraham and his seed. He said not, and to seeds.
आता अब्राहमाला आणि त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. अब्राहम आणि त्याचे संतान, तो म्हणत नाही आणि तुझ्या संतानाला.
Just any kind of a seed. Oh, I'm Abraham's seeds too. No. To a seed. Abraham's seed.
कोणीही म्हणेल, ओ मी सुद्धा अब्राहमाचे संतान आहे. नाही, संतान अब्राहमाचे संतान.
Not the seeds as of many, but as of one. And to thy seed, which is Christ.
संतानांना असे पुष्कळ जनासंबंधाने तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एका विषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे.
Christ was Abraham's seed. Do you believe that? All right, now let's get the 28th and 29th verse.
ख्रिस्त अब्राहमाचे संतान होता, तुम्ही यावर विश्वास ठेवता? ठीक आहे, आता 28व्या आणि 29व्या वचनाकडे वळूया.
There is neither Jew nor Greek, neither is there bond or free, neither is there male or female, for we are all one in Christ Jesus.
यहुदी व हेल्लनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठाई एकच आहात.
And if ye be Christ, then ye are Abraham's seed and are heirs according to the promise.
आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात, तर अब्राहमाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारे वारिस आहात.
How do we take on Abraham's seed? By being in Christ. Then we are Abraham's seed.
आपण अब्राहमाचे संतान कसे होतो? ख्रिस्तामध्ये असल्या कारणाने आपण अब्राहमाचे संतान आहोत.
And what was the seed of Abraham? As we might go on to Romans 4 in different places.
आणि अब्राहमाचे संतान कोण होते? जसे आपण रोम करास पत्र 4:4 आणि निरनिळ्या जागी त्याविषयी पाहू शकतो.
Abraham never received the promise while he was circumcised to show that circumcision was just a type. He received the promise before he was circumcised.
अब्राहमाला त्याची सुंता झाल्यावर कधीच हे अभिवचन मिळाले नाही. सुंता दाखवणे हे एक केवळ दर्शक आहे. त्याला हे अभिवचन सुंता होण्यापूर्वीच मिळाले होते.
And it was a type of recognition of his faith that he had before he was circumcised.
आणि ते एक दर्शक होते त्याच्या विश्वासाची मान्यता, जी त्याला त्याची सुंता होण्याअगोदर मिळाली होती.
Now, when we are in Christ, we become Abraham's seed and are heirs with Christ. Therefore, no matter who we are, Jew or Gentile,
आता जेव्हा आम्ही ख्रिस्तात आहोत, आम्ही अब्राहमाचे संतान बनतो आणि ख्रिस्ताबरोबरचे वारिस, मग कोणीही असो, यहुदी किंवा हेल्लनी.
And the seed of Abraham, has the faith of Abraham, who takes God at his word.
आणि अब्राहमाचे संतान, अब्राहमाच्या संतानाकडे अब्राहमाचा विश्वास आहे, जो देवाला त्याच्या वचनाप्रमाणे घेतो.
Regardless of how ridiculous it seems, how unusual you act, how peculiar it makes you, you take God at his word regardless of anything.
याची पर्वा नाही की ते किती वाटो, किती वेगळ्या प्रकारे तुम्ही कृती करता, किती ते तुम्हाला बनवते, तुम्ही देवाचे वचन कशाचीही पर्वा न करता घेता.
Abraham at 75 years old and Sarah at 65 took God at his word and called anything contrary to it as though it wasn't.
अब्राहम 75 वर्षाचा आणि सारा 65 वर्षाची, देवाला त्याच्या वचनानुसार घेतले आणि जे अस्तित्वात नव्हते, जरी ते सर्व गोष्टींच्या विरुद्ध होते, त्यावर विश्वास ठेवला.
What do you think the doctors thought of that day?
तुम्हाला काय वाटते, त्या वेळच्या डॉक्टरांनी काय विचार केला असेल?
What do you think the people thought? When they seen an old man, 75 years old, going around praising God, he's going to have a baby by his wife and her 65 years old, about 25 years past menopause.
लोकांनी काय विचार केला असेल असे तुम्हाला वाटते? जेव्हा त्यांनी 75 वर्षाच्या वृद्ध मनुष्याला पाहिले, सगळीकडे देवाची स्तुती करताना, त्याला त्याच्या पत्नीद्वारे एक पुत्र होणार आहे आणि ती 65 वर्षाची, जिचा मासिक धर्म जवळजवळ 25 वर्षा अगोदर बंद झाला आहे.
But you see, it makes you act funny. The faith of Abraham.
परंतु तुम्ही पाहता, त्यामुळे तुम्ही मजेशीर वागता. अब्राहमाचा विश्वास.
And when you are circumcised of the Holy Ghost, it does the same thing to you. It makes you do things that you didn't think you would do.
आणि जेव्हा तुमची पवित्र आत्म्याने सुनता होते, तुमच्या बरोबर याच गोष्टी होतात. ते तुम्हाला अशा गोष्टी करायला लावते ज्याचा तुम्ही विचार केला नव्हता की तुम्ही कराल.
It makes you take God's promise and believe God.
ते तुम्हाला देवाचे अभिवचन घ्यायला आणि देवावर विश्वास करण्यास लावते.
Now, it's also besides a promise and a sign, it's also a seal.
आता ते एक अभिवचन आणि एक चिन्हही आहे, त्याखेरीज तो एक शिक्काही आहे.
Now, if you will go with me unto Romans, first I want you to go with me to Ephesians 4:30. And let's read here just a minute. Ephesians 4:30 says this.
आता जर तुम्ही माझ्यासह रोम करास पत्रात जाल, प्रथम मी तुम्हाला माझ्यासह इफिस करास पत्र 4:30 वचनामध्ये जाऊ इच्छितो आणि आपण येथे वाचूया केवळ एका मिनिटासाठी. इफिस करास पत्र 4:30 हे म्हणते.
Now you've heard so many people say that different things are seals. If you go into the church, you have the seal of the church.
आता तुम्ही पुष्कळ लोकांना असे सांगताना ऐकले आहे की निरनिराळ्या गोष्टी शिक्के आहेत. जर तुम्ही मंडळीत जाता, तुम्हाला मंडळीचा शिक्का मिळतो.
And some people says it's keeping a certain day, a Sabbath day. That's a seal of God.
आणि काही लोक म्हणतात ते एखाद्या दिवसाचे पालन करणे, शब्बात दिवस, तो देवाचा शिक्का आहे.
Some of them says if we put our membership into a certain denomination, we are sealed into the kingdom of God.
त्यांच्यातील काही जण म्हणतात जर आपण एका विशिष्ट संप्रदायाचे सदस्यत्व घेतले, आपण देवाच्या राज्याचा शिक्का मिळवतो.
Now the Bible said, let every man's word be a lie and God's be the truth.
आता बायबल म्हणते प्रत्येक मनुष्याचा शब्द खोटा ठरो आणि देवाचा खरा ठरो.
Now Ephesians 4:30 reads like this, and grieve not the Holy Spirit of God, whereby ye are sealed unto the day of redemption.
आता इफिस करास पत्र 4:30 मध्ये असे लिहिलेले आहे, आणि देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला हा.
I'm going to have to get a little bit hard on this now. Lay down, are you legalist brother, just hold quiet for a little bit.
मी यावर अधिक जोर देणार आहे. आता तुम्ही विधिज्ञ बंधुजन काही वेळेकरिता शांतता राखा. समजले?
Did you notice how long that seal lasted? Not till the next revival. Until the next time something goes wrong. Until the day of your redemption. That's how long you're sealed.
तुम्ही निरीक्षण केले की किती वेळ तो शिक्का राहतो? दुसऱ्या संजीवनापर्यंत नाही, दुसऱ्या वेळेपर्यंत काहीतरी चुकीचे घडते. तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत, तिथपर्यंत तुम्ही मुद्रित राहता.
Until the day of your redemption. When you are redeemed up to be with God, that's how long the Holy Spirit seals you.
तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत, जेव्हा तुमची मुक्ती देवाबरोबर राहण्यासाठी होईल, तो पर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला मुद्रित करतो.
Not from revival to revival, but from eternity to eternity. Amen. You are sealed by the Holy Spirit.
एका संजीवनापासून दुसऱ्या संजीवनापर्यंत नाही, परंतु अनंत काळापासून अनंत काळापर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे मुद्रित झाला आहात.
That's what the Holy Spirit is. It's a seal of God.
Amen.
That he's found, you found grace in his sight.
Hallelujah.
And he loves you and he believes you. And he's put his seal upon you.
तोच पवित्र आत्मा आहे, तो देवाचा शिक्का आहे की त्याला मिळाली आहे. तुम्हाला त्याच्या दृष्टीत कृपा सापडली आहे आणि तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तो तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याने त्याचा शिक्का तुमच्यावर लावला आहे.
What is a seal? Anyone, a seal designates or means a finished work.
Amen.
Amen.
शिक्का काय आहे? एक शिक्का दर्शवितो किंवा म्हणजे एक पूर्ण काम. आमेन.
God has saved you, sanctified you, cleaned you up, found favor with you, and sealed you. He's finished.
देवाने तुम्हाला वाचवले आहे, पवित्र केले आहे, तुम्हाला शुद्ध केले, तुमच्यावर कृपा केली आणि तुम्हाला शिक्का मारला आहे. त्याने पूर्ण केले आहे.
You're his product until the day of your redemption. The seal is a finished thing.
तुम्ही त्याचे फळ आहात तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत. शिक्का मारलेले म्हणजे पूर्ण गोष्ट.
What is the Holy Ghost? It's a sign. We're going to get on that a little later on in another message. The sign that Paul spoke of, tongues is a sign to the believers or unbelievers.
पवित्र आत्मा काय आहे ते एक चिन्ह आहे. आपण त्याकडे थोड्या वेळाने जाणार आहोत. दुसऱ्या संदेशात एक चिन्ह ज्याविषयी पौलाने सांगितले आहे. अन्य भाषा हे विश्वासणाऱ्यांसाठी किंवा अविश्वासणाऱ्यांसाठी एक चिन्ह होते.
Now notice, but in this, the Holy Ghost is a sign. And the Holy Ghost is a seal.
आता लक्ष द्या, परंतु यामध्ये पवित्र आत्मा एक चिन्ह आहे. माझा अर्थ पवित्र आत्मा एक शिक्का आहे.
It's a sign that God gave to his chosen children to reject it is to be cut from the people.
हे एक चिन्ह आहे जे देवाने त्याच्या निवडलेल्या लेकरांना दिले आहे. ते नाकारणे म्हणजे त्या लोकांमधून छाटले जाणे आहे.
And to receive it is to be finished with the world and all the things of the world.
Hallelujah.
And to be a product that God has put a seal of approval on.
आणि ते स्वीकारणे म्हणजे जगांतून आणि जगातल्या सर्व गोष्टींपासून अलिप्त होणे आणि अशी उत्पत्ती होणे ज्यावर देवाने मंजुरीचा शिक्का मारला आहे.
I used to work on the railroad out here with Harry Waterbury. And we would go down to load a car. My brother Doc, standing back there, helped load cars.
मी रेलरोड या कंपनीकरिता येथे हॅरी वॉटरबेरी बरोबर काम करीत असे आणि आम्ही खाली गाडी भरण्याकरिता जात असू. माझा भाऊ डॉक मागे उभा राहून गाड्या भरण्याकरिता मदत करीत असे.
When a car is being loaded, they go through that car, the inspector, and if he finds anything loose, thwart or fall and break, or anything that would destroy.
जेव्हा कार भरण्यात येत असे तेव्हा गाडीची पाहणी करत असत निरीक्षक आणि जर त्याला काही सुट्टे भाग आढळले जेथे ते पडतील आणि तुटतील किंवा असे काही जे नुकसान करतील.
He'll not seal that car until that car is so completely packed, until it's so packed down and so in order that the shaking of the ride won't bother the product that's on the inside.
तो त्या गाडीवर शिक्का मारणार नाही जोपर्यंत ती गाडी पूर्णतः पॅक करीत नाही. जोपर्यंत ती अशी पॅक करीत नाही किंवा चांगल्या स्थितीत येत नाही की कितीही प्रवासात हाळली तरी त्या उत्पादनाला काही एक होणार नाही.
That's what's the matter, we don't get sealed so much. We're too loose about things.
तेच कारण आहे आपणावर शिक्का मारू देत नाही. आपण गोष्टींविषयी खूप सैल असतो.
When the inspector goes through to inspect your life to see if you're not just a little loose about things.
जेव्हा निरीक्षक पाहतो तुमच्या जीवनाचे निरीक्षण करण्यासाठी, पाहण्यासाठी की तुम्ही गोष्टींविषयी सैल नाही.
Little loose about your prayer life. Little loose about that temper. Little loose about that tongue to talk about others. He'll never seal the car.
तुमच्या प्रार्थनामय जीवनात थोडेसे सैल, त्या स्वभावाविषयी जरासे सैल, जिभेविषयी थोडेसे सैल, दुसऱ्यांविषयी बोलणे, तो कधीच गाडीवर शिक्का लावणार नाही.
Some dirty habits. Some vile things. Some vulgarity mind. He can't seal the car.
काही वाईट सवयी, काही अत्यंत घाणेरड्या गोष्टी, काही असभ्य वृत्ती तो गाडीवर शिक्का लावू शकत नाही.
But when he's found everything in his place, the inspector, then he seals it. Dare be anybody open that seal until that car's reached its destination or where it's sealed for.
जेव्हा निरीक्षकाला सर्व गोष्टी त्यांच्या जागेवर सापडतात तेव्हा तो त्यावर शिक्का मारतो. कोण तो शिक्का उघडण्याची हिम्मत करील जो ती कार तिच्या मुक्कामापर्यंत पोहोचेपर्यंत ज्यासाठी तिच्यावर शिक्का मारण्यात आला आहे.
There it is. Touch not my anointed. Do my prophets no harm.
तेथे ती आहे. माझ्या अभिषिक्ताला स्पर्श करू नका. माझ्या संदेष्टांना उपद्रव करू नका.
For I say unto you, it would be better for you that a millstone was hanged at your neck and you were drowned in the depths of the sea than even to try to offend or shake a little on the least of these that's been sealed.
कारण मी तुम्हाला सांगतो त्याच्या गळ्यात मोठ्या जाताची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे यात त्याचे हित आहे. या लहानंते लेखाला जो अडखळवी किंवा हलवण्याचा प्रयत्न करील त्याच्यावर शिक्का मारण्यात आला आहे.
You see what it means? That's what the Holy Spirit is. It's your assurance. It's your protection. It's your witness.
तुम्हाला समजते याचा अर्थ काय आहे? तोच पवित्र आत्मा आहे. तो तुमची खात्री, तो तुमची सुरक्षितता, तो तुमचा साक्षी आहे.
It's your seal. It's your sign. That I'm heaven bound. Don't care what the devil says. I'm heaven bound. Why? He sealed me. He gave it to me.
तो तुमचा शिक्का आहे. ते तुमचे चिन्ह आहे की मी स्वर्गाशी बांधलेलो आहे. सैतान काय सांगतो याची पर्वा करीत नाही. मी स्वर्गाशी बांधलेलो आहे का? त्याने मला मुद्रित केले आहे. त्याने मला तो दिला आहे.
He sealed me into his kingdom and I'm glory bound.
Hallelujah.
Let the winds blow, let Satan do what he wants to. God's done sealed me till the day of my redemption. Amen. That's what the Holy Ghost is.
त्याने मला त्याच्या राज्यात मुद्रित केले आहे आणि मी गौरवात बांधलो आहे. वारा वाहू दे, सैतानाला वाटेल ते करू दे. देवाने मला माझ्या मुक्तीच्या दिवसापर्यंत मुद्रित केले आहे. आमेन, आमेन. तोच पवित्र आत्मा आहे.
Oh, you should want it. I couldn't go on without it. So much could be said there. But I'm sure you know what I'm speaking of.
होय, तुम्हाला तो मिळाला पाहिजे. मी त्याशिवाय जाऊ शकत नाही. खूप काही तिथे सांगता येईल. परंतु माझी खात्री आहे तुम्हाला ठाऊक आहे की मला काय सांगायचे आहे.
Now, also let us turn to John 14 just for a minute. I just love the word. It's the truth.
आता आपण योहान 14 काढूया काही मिनिटांसाठी. मी वचनावर प्रेम करीतो, ते सत्य आहे.
Now, the Spirit of God, the Holy Ghost, what is the Holy Ghost? It is the Spirit of Christ in you.
आता देवाचा आत्मा, पवित्र आत्मा काय आहे? तो ख्रिस्ताचा आत्मा आहे जो तुमच्या मध्ये आहे.
Now before we read, I'd just like to say a few commenting words here.
आता आपण वाचण्याआधी मला इथे काही टिप्पणी शब्द द्यायला आवडेल.
What is the Holy Ghost? It's a seal. What is the Holy Ghost? It's a covenant. What is the Holy Ghost? It's a sign.
पवित्र आत्मा काय आहे? तो एक शिक्का आहे. पवित्र आत्मा काय आहे? तो एक करार आहे. पवित्र आत्मा काय आहे? ते एक चिन्ह आहे.
What is the Holy Ghost then? It's the Spirit of Jesus Christ in you.
तर मग पवित्र आत्मा काय आहे? तो येशू ख्रिस्ताचा आत्मा तुमच्या मध्ये आहे. समजले?
A little while, said Jesus, and the world sees me no more. Yet ye shall see me, for I will be with you, even in you, to the end of the world. Spirit of God, in his church.
आता थोडाच वेळ. येशूने म्हटले, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल, कारण मी तुम्हा बरोबर राहीन, तुम्हा मध्ये राहीन. जगाच्या अंतापर्यंत देवाचा आत्मा त्याच्या मंडळीत.
What for? What did he do it for? This is a little on tomorrow night's subject.
कशा करिता त्याने ते कशा करिता केले हा थोडासा उद्या रात्रीचा विषय आहे.
But what did he do it for? What did the Holy Spirit? What did he come for? What did he come in you for? What did he come in me for? Was to continue the works of God.
परंतु त्याने ते कशा करिता केले? त्याने का केले? का पवित्र आत्मा कशा करिता? कशा करिता तो आला? तो तुम्हा मध्ये कशा करिता आला? तो माझ्या मध्ये कशा करिता आला? देवाचे कार्य चालू ठेवण्याकरिता.
I always do that which is pleasing to my Father. I come not to do my own will, but the Father that sent me.
मी सदैव माझ्या पित्याला आवडते तेच करतो. मी माझी इच्छा पूर्ण करण्यास आलो नाही, परंतु पित्याची ज्याने मला पाठविले आहे.
And the Father that sent me is with me. And as my Father has sent me, so send I you.
आणि पिता ज्याने मला पाठवले आहे तो मज बरोबर आहे. आणि जसे माझ्या पित्याने मला पाठवले आहे तसे मी तुम्हाला पाठवतो.
Oh my! The Father sent him, went in him. The Father that sent Jesus came in him, worked through him.
ओ माझ्या देवा, पित्याने त्याला पाठवले, त्याच्या मध्ये गेला. पिता ज्याने येशूला त्याच्या मध्ये पाठवले त्याच्या मधून कार्य केले.
The Jesus that sent you goes with you and is in you.
ज्या येशूने तुम्हाला पाठवले आहे तुमच्या बरोबर जातो आणि तुमच्या मध्ये आहे.
And if that spirit living in Jesus Christ made him do and act the way he did, you'll have some general idea how to do when it's in you.
आणि जर तो आत्मा येशू ख्रिस्तामध्ये होता ज्याने त्याला त्याच्यासारखे करण्यास आणि वागण्यास लावले, तुम्हाला काही कल्पना येईल तो कसा कार्य करणार आहे जेव्हा तो तुमच्यात येईल.
Because that life cannot change. It'll go from body to body, but it cannot change its nature, for it is God.
कारण ते जीवन बदलू शकत नाही. ते एका शरीरांतून दुसऱ्या शरीरात जाईल, परंतु तो त्याचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण तो देव आहे.
Now, in John 14, let's read just a little bit, beginning at the 10th verse.
आता योहान 14 मध्ये आपण थोडेसे वाचूया, 10व्या वचनापासून सुरुवात करूया.
Believest thou that I am in the Father, and the Father in me? The words that I speak unto you, I speak not of myself, but the Father that dwelleth in me, he doeth the works. Think of that.
मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे असा तू विश्वास धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही, परंतु माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो, याचा आता विचार कर.
Now, believe me that I am in the Father and the Father in me, or else believe me for the very work's sake.
मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यामुळे तरी माझे खरे माना.
Verily, verily, I say unto you, he that believeth on me, the works that I do shall he also, And greater works than these shall he do, because I go to my Father.
मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.
Don't you see? See, I said there, now watch this, how this comes out. I'll read this a little farther. We're going to read down about to the 20th verse.
तुम्ही हे वाचत नाही का? पहा त्याने तेथे कसे म्हटले आहे. आता याकडे लक्ष द्या, हे कसे झाले. मी थोडे पुढे आणखी वाचतो. आपण 20व्या वचनापर्यंत वाचणार आहोत.
And whatsoever ye shall ask in a sea.
आणि तुम्ही काहीही मागाल. आपण पाहूया माझ्याकडे होतो. होय बरोबर आहे.
And whatsoever ye shall ask in my name, that will I do, that the Father may be glorified in the Son.
आणि पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.
If you shall ask anything in my name, I'll do it. If you love me, keep my commandments.
तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.
And I will pray the Father, now watch, and he shall give you another comforter, that he may abide with you forever.
आणि मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे.
इवन द स्पिरिट ऑफ ट्रूथ, whom the world cannot receive, because it seeth him not, neither knoweth him, but you know him.
Amen.
For he dwelleth with you, and shall be in you.
जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हा मध्ये वस्ती करील.
Who is that spirit then? What is the Holy Ghost? It's Christ in you. The Comforter. That's the Holy Spirit.
मग तो आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा काय आहे? तो ख्रिस्त तुमच्या मध्ये आहे. तो कैवारी, तो पवित्र आत्मा आहे.
And when the Comforter has come, he will do the same things that I done while the Comforter is in me. I'll pray the Father and he'll give you this Comforter.
आणि जेव्हा तो कैवारी आला आहे, तो त्या गोष्टी करील ज्या मी केल्या आहेत. जेव्हा तो कैवारी माझ्या मध्ये होता, मी पित्याकडे प्रार्थना करीन आणि तो तुम्हाला हा कैवारी देईल.
You know the Comforter, the world don't know him, never will. But you know him because he dwells now with you, Jesus speaking.
तुम्हाला तो कैवारी ठाऊक आहे. जग त्याला ओळखीत नाही, कधीच ओळखणार नाही, परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो आता तुमच्या सह राहतो. येशूने म्हटले,
But he shall be in you. There you are. That's the Comforter.
Hallelujah.
Shall be in you.
परंतु तो तुम्हा मध्ये असेल. तेथे तुम्ही आहात. तो कैवारी आहे, तुमच्या मध्ये असेल.
I will not leave you comfortless. I will come to you. I will not. Now that's a Comforter, Christ. That's what the Holy Ghost is Christ.
मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुम्हाकडे येईन. मी तुम्हाला सोडणार नाही. आता तो कैवारी ख्रिस्त आहे. तोच तो पवित्र आत्मा आहे. ख्रिस्त आहे.
Yet a little while, and the world seeth me no more, but ye shall see me, because I live, you live also.
आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.
Oh, we could go on and on, but let you know, what is he? He's a seal. He's a sign. He's a comforter. See what all he is? The seed of Abraham inherited.
होय, आपण असे पुढे जाऊ शकतो, परंतु तुम्हाला समजू दे तो काय आहे. तो एक चिन्ह आहे. तो एक चिन्ह आहे. तो एक कैवारी आहे. पहा, तो काय? सर्व आहे. अब्राहमाच्या संतानाला ते मिळते.
Now, let's also find that the what else the Comforter is. Let's go to 1 John 16:7. See if he isn't an advocate too.
आता आपण हेही शोधूया की कैवारी आणखी काय आहे. आपण पहिले योहान 16:7 कडे जाऊया. पाहूया जर तो एक वकील नाही का.
You know what an advocate is? Making an advocate. We have an advocate. We know that.
तुम्ही जाणता की एक कैवारी काय असतो. एक कैवार करणे. आपल्याकडे एक कैवारी आहे. आम्ही ते जाणतो.
1 John 16:7. Oh, wait a minute. I'm sorry. St. John, it is 16:7. I'm sorry. I'm sure sorry I said that. I read that wrong. Got 16:7.
पहिले योहानाचे पत्र 16:1. एक मिनिट थांबा. मला क्षमा करा. संत योहान ते आहे 16:7. मला क्षमा करा. मला खात्री आहे. मला क्षमा करा. मी तसे म्हणालो. मी ते चुकीने वाचले. 16:17.
Nevertheless, I tell you the truth. It is expedient for you that I go away. For if I go not away, the Comforter will not come unto you. But if I depart, I will send him unto you.
तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो. मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवेन.
And when he is come, he will reprove the world of sin and of righteousness and of judgment.
तो येऊन पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्याय निवडाविषयी जगाची खात्री करील.
Of sin because they believe not on me. Of righteousness because I go to the Father and you see me no more. Of judgment because the prince of this world is judged.
ते माझ्यावर विश्वास ठेवित नाही यावरून पापाविषयी. मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही ह्यावरून नीतिमत्त्वाविषयी. आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे यावरून न्याय निवाड्याविषयी.
Now, the advocate found in 1 John 2:12. Now let's read that just a minute. 1 John 2:12.
माझ्या देवा, आता वकील पहिले योहान 2:12 मिळतो. आता आपण ते वाचूया. फक्त एक मिनिट. पहिले योहान 2:12.
I beg your pardon. 1 John 1:2. It is, I've got these wrote down. 1 John 2:1-2.
मला तुम्ही क्षमा करा. पहिले योहान 1:2 असे आहे. माझ्याकडे ते लिहिलेले आहे. पहिले योहान 2:1-2.
My little children, these things write I unto you, that you sin not. And if any man sin, we have an advocate with the Father, Jesus Christ, the righteous.
अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी हे तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे.
Who is the advocate? Jesus Christ, the righteous.
कोण कैवारी आहे? येशू ख्रिस्त जो नीती संपन्न.
And he is the propitiation for our sins, and not for ours only, but also for the sins of the whole world.
आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.
What is the Holy Ghost? It's an advocate. What is an advocator? What does it do? Make an advocate?
पवित्र आत्मा काय आहे? तो एक कैवारी आहे. काय करतो? एक कैवारी काय करतो? तो काय करतो?
It has mercy. It stands in your place. It does things that you can't do. It's a propitiation for your sins.
तो कैवार घेतो. त्याच्याकडे दया आहे. तो तुमच्या जागी उभा राहतो. तो त्या गोष्टी करतो ज्या तुम्ही करू शकत नाही. तो तुमच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करतो.
It's your righteousness. It's your healing. Amen. It's your life.
Thank the Lord.
It's your resurrection.
Amen.
It's all that God has for you.
God.
He's an advocate.
तो तुमचे नित्यमत्व आहे, तो तुमचे आरोग्य आहे, तो तुमचे जीवन आहे, तो तुमचे पुनरुत्थान आहे, तो ते सर्व आहे जे देव तुमच्यासाठी आहे, तो एक कैवारी आहे.
How we could go into details of that and break that down of how that when it makes intercession for our ignorance.
आपण यात आणखी खोल कसे जाऊ शकतो आणि ते फोडू शकतो, कसे की जेव्हा तो आपल्या अज्ञानासाठी तो मध्यस्थी करतो.
Sometimes we got the Holy Ghost, we ignorantly stagger into something. The Holy Spirit's there to make advocate for us.
कधीतरी जेव्हा आपल्याकडे पवित्र आत्मा आहे, आपण अज्ञानाने काही गोष्टीत लटपटतो. पवित्र आत्मा तेथे आपला कैवार घेण्यासाठी असतो.
He is our advocator. He stands there, he's our attorney. He stands there and pleads for us.
तो आपला कैवारी आहे, तो उभा राहतो, तो आपला वकील आहे, तो तेथे उभा राहतो आणि आपल्यासाठी विनवणी करतो.
We don't plead for ourselves because the Holy Ghost in us pleads for us.
आपण आपल्यासाठी विनवणी करीत नाही, कारण पवित्र आत्मा आपल्यासाठी विनवणी करतो.
The Holy Spirit given utterance sometimes is words you can't understand, and He makes intercessions for us. That's what the Holy Ghost is.
पवित्र आत्मा बोलतो, कधीतरी बोलतो, कधीतरी शब्दांनी तुम्ही समजू शकत नाही, आणि तो आपल्यासाठी मध्यस्थी करतो, तोच पवित्र आत्मा आहे.
When I walk in anything, I walk like a little kid. You walk like a little feller.
जेव्हा मी एखाद्या गोष्टीत चालतो, मी एका लहान मुलासारखा चालतो. तुम्ही एका लहान मुलासारखे चालता.
We're walking in a dark world, full of enemies, full of sin, full of traps, full of everything.
आपण एका अजान जगात चालत आहोत, जे शत्रूंनी, पापांनी, साफळ्यांनी, सर्व गोष्टींनी भरलेले आहे.
You say, oh, I'm afraid to take Christian life. I'm afraid to do this. I'm afraid I'll do this.
तुम्ही म्हणता, होय, मी घाबरतो. मी ख्रिस्ती जीवन स्वीकारण्यास घाबरतो. मी हे करण्यास घाबरतो. मी घाबरतो. मी हे करीन.
Don't be afraid.
Amen.
We have an advocate.
Amen.
Oh, he stands by us. He's in us. And he makes intercessions for us.
घाबरू नका. आपल्याकडे कैवारी आहे. आमेन. होय, तो आपल्या बाजूने उभा राहतो. तो आपल्या मध्ये आहे आणि तो आपल्याकरिता मध्यस्थी करतो.
द होली स्पिरिट कॉन्स्टंटली मेकिंग एन ऍडव्होकेट फॉर अस ऑल द टाइम.
आमेन.
ही इज आवर ऍडव्होकेटर. ओ हाउ वी थँक गॉड फॉर दॅट.
पवित्र आत्मा सतत आपल्याकरिता मध्यस्थी करतो. सर्व समयी तो आपला कैवारी आहे. ओ, आम्ही त्याकरिता देवाचे किती आभारी आहोत.
अ सील, अ साइन, द स्पिरिट ऑफ लाईफ, द गॉड ऑफ हेवन, द कम्फर्टर, द लाईफ, द ऍडव्होकेट.
एक शिक्का, एक चिन्ह, जीवनाचा आत्मा, स्वर्गाचा परमेश्वर, एक सांत्वन करणारा, जीवन, कैवारी.
व्हॉट इज ही? ओ माय, वी कुड गो ऑन फॉर आवर्स विथ इट. Now we're going to change just for a minute.
तो कोण आहे? अरे माझ्या देवा, आपण यावर तासन तास बोलू शकतो. आता आपण एका मिनिटाकरिता बदलणार आहोत.
Now we're going to ask now promise to us in the last days.
आता आपण विचारणार आहोत, अंतिम दिवसात आपल्याला अभिवचन दिले आहे.
This advocate, seal, promise, everything that we have talked about him tonight with 10,000 times more, it was made a promise to us in the last days.
Ha kaivari, shikka, abhivachan, sarva khai javishi apan ya ratri bollo aho, dasa shahastra patine adhik aplela antim divsat te abhivachan denyat ale ahe.
They didn't have it in that day, they just had a seal in their flesh. As a token and a sign, believing it was coming. And they walked by the shadow of the law, which they were circumcised by flesh.
त्यांना तो त्या दिवसात मिळाला नाही. त्यांना त्यांच्या देहात शिक्का देण्यात आला, एक विसार आणि एक चिन्ह म्हणून, विश्वास करून की तो येणार होता आणि ते त्या नियमशास्त्राच्या छायेत चालले ज्याद्वारे त्यांची शरीरात सुंता करण्यात आली.
Today we don't walk by the shadow of the law, we walk by the power of the resurrection.
आज आपण नियमशास्त्राच्या छायेत चालत नाही, आपण पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने चालतो.
We walk by the power of the Spirit, who is our true seal, our true advocate, our true comforter, our true sign that we have been born from above.
आपण आत्म्याच्या सामर्थ्याने चालतो, जो आपला खरा शिक्का आहे, आपला खरा वकील आहे, आपला खरा कैवारी आहे. आपले खरे चिन्ह हे की आपण वरून जन्मलो आहोत.
Peculiar, odd people, acting funny, taking God at his word, calling everything else wrong, God's word's right.
विशेष वेगळे लोक, मजेशीर वागणारे, देवाला त्याच्या वचनाप्रमाणे घेणारे, इतर सर्व गोष्टी चुकीच्या मानणारे, देवाचे वचन खरे आहे.
That's what the Holy Ghost is.
Hallelujah.
Do you want it? Would you love to have it? Let's see if it was promised.
माझ्या देवा, तोच पवित्र आत्मा आहे, काय तुम्हाला तो हवा आहे? तुम्हाला त्याला घेणे आवडेल की नाही? आपण पाहूया की त्याचे अभिवचन आपल्याला दिले होते की नाही.
Now let's go back to Isaiah, the book of Isaiah. Let's get the 28th chapter of Isaiah. Now we're going to Isaiah 28 and we're going to begin about the, let's take the 8th verse. See what Isaiah said 712 years before it come.
आता आपण यशया पुस्तकाकडे वळूया. आपण यशया पुस्तकातील 28वा अध्याय काढूया. आता आपण यशया 28 कडे जात आहोत. आपण यापासून सुरुवात करणार आहोत. 8वे वचन काढूया, पाहूया यशयाने काय म्हटले आहे. 712 वर्षे तो येण्याआधी.
वी कुड से अ लॉट अबाउट दिस, गो बॅक ऑल द वे बॅक, बट वी विल जस्ट स्टार्ट राइट हियर अँड सी इफ इट वाज प्रॉमिस्ड टू द चर्च.
आपण याविषयी खूप बोलू शकतो, मागे जा खूप मागे, परंतु आपण येथून सुरुवात करणार आहोत आणि पाहूया की मंडळीला याचे अभिवचन दिले होते का.
What day was supposed to come upon the last days when there be a corruption?
कोणत्या दिवशी तो येणार होता? अंतिम दिवसात जेव्हा तेथे एक एक भ्रष्टाचार.
Now remember the words in plural, days, the last two days, the last 2000 years.
आता लक्षात घ्या, शब्द अनेक आहे. दिवस, शेवटचे दोन दिवस, अंतिम 2000 वर्षे.
Now the 8th verse, all for all tables are full of filthiness, so that there is no clean place.
आता 8वे वचन, सर्व मेजे वांतीच्या घाणीने भरले आहेत, निर्मळ जागा उरली नाही.
Search around today to find it. Look around, see if we're in that day.
ते मिळण्याकरिता आज सभोवती शोधा, सभोवती पहा आणि समजा जर आपण त्या दिवसात आहोत.
All tables, while they go to the Lord's Supper, and the first thing in the material line, take an old piece of light bread or a soda cracker and break it up and make the communion.
सर्व मेजे का ते प्रभुभोज करण्यासाठी जातात आणि पहिली गोष्ट भौतिक गोष्टीत एका जुन्या हलक्या पावाचा तुकडा किंवा एक प्रकारचे कुरकुरीत बिस्किट घेतात आणि ते तोडतात आणि प्रभुभोज करतात.
When that's supposed to be made with Holy Ghost hands and unleavened bread. Christ is not dirty and filthy, and that represents him.
जेव्हा ते वास्तविक पवित्र आत्म्याच्या हाताने आणि बेखमीर भाकरीने करावयास हवे, ख्रिस्त घाणेरडा आणि अश्लील नाही आणि त्याला ते दर्शवते.
Another thing, they give it to people that drink, lie, steal, smoke, chew, just anything as long as they belong to the church.
दुसरी गोष्ट, ते लोकांना ते पेय देतात जे खोटे, चोरी, धूम्रपान, चावणे, होय काहीही, जोपर्यंत ते मंडळीचा भाग आहे.
Far be it if a man ever takes it when we're reading this year, he's reading and drinking damnation to himself, not discerning the Lord's body. If he don't live the life, keep away from it.
त्यापासून दूर रहा. जर एखादा मनुष्य ते घेतो, जेव्हा आपण येथे हे खातो, तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखीत नाही, जर तो ते जीवन जगत नाही त्यापासून दूर राहा.
And if you don't take it, it shows that your own conscience is guilty. He that eateth this not has no part with me, Jesus said.
आणि जर तुम्ही ते घेत नाही ते दाखवते की तुमची स्वतःची सत्सद्वेक बुद्धी डागाळलेली आहे. तो जो खात नाही त्याला माझ्याबरोबर वाटा नाही, येशूने म्हटले.
But all tables of the Lord has become full of filth. There's no one clean place. Listen, if that don't picture today.
परंतु सर्व प्रभूची मेजे घाणेरड्या गोष्टींनी भरलेली आहेत, तेथे निर्मळ जागा उरली नाही. लक्ष द्या, ते आजचे चित्र नाही का?
Who shall he teach knowledge? And whom shall he make understand doctrine? Who will understand knowledge? Who can he make to understand doctrine?
तो कोणाला ज्ञान शिकवितो आणि कोणाला तो संदेश समजावून सांगतो? कोणाला ज्ञान समजेल? कोणाला तो संदेश समजावू शकतो?
Well, bless God, I'm Presbyterian. I'm Methodist. I'm Pentecostal. I'm Nazarene. I'm Pilgrim Holiness. That don't mean one thing to God. Just another table.
बरे, देव धन्यवादित असो, मी प्रेस्बिटेरियन आहे, मी मेथडिस्ट आहे, मी पेंटिकॉस्टल आहे, मी नाझरीन आहे, मी पिलिग्रिम होलीनेस आहे. याने देवाला काहीही फरक पडत नाही. हे आणखी मेज.
Who will I make known doctrine? What kind of doctrine? Methodist, Baptist, Presbyterian, Pentecostal? The doctrine of the Bible.
कोणाला मी संदेश समजावून सांगू? कोणत्या प्रकारची शिकवण? मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन, पेंटिकॉस्टल, बायबलचे शिकवण.
Who will I make known doctrine? How do you know when you got it? We'll get into that Friday night.
कोणाला मी संदेश समजावून सांगू? जेव्हा तुम्हाला तो मिळेल तुम्ही कसे समजाल? आपण त्या शुक्रवारी रात्रीकडे जाऊया. समजले?
Who will I make known doctrine? Now watch. Them that are weaned from the milk and drawn from the breast.
कोणाला संदेश समजावून सांगतो? आता लक्ष द्या, दूध तुटलेल्यांस काय, थान तुट्या बालकांस काय?
Little baby say, well, I go to church, my mama belonged to this church. I have nothing against that, dear brother. Now I realize this is being taped.
लहान बालके म्हणतात, बरे मी मंडळीत जातो, माझी आई त्या मंडळीची भाग आहे. प्रिय भावा, मी त्या विरुद्ध मुळीच नाही आणि मी जाणतो हे ध्वनी मुद्रित केले जात आहे.
That's all right. Belong to mama's church. But listen, mama walked in one light, you're walking in another.
ते ठीक आहे, आईच्या मंडळीत जातो, परंतु लक्षपूर्वक ऐका, आई एका प्रकाशामध्ये चालत आहे, तुम्ही दुसऱ्या प्रकाशात आहात.
Luther walked in one light, Wesley walked in another. Wesley walked in one light, Pentecost walked in another.
लुथर एका प्रकाशात चालला, वेस्ली दुसऱ्यात चालला. वेस्ली एका प्रकाशामध्ये चालत होता, पेंटिकॉस्ट दुसऱ्यात चालले.
But we're walking on higher than that today.
Amen.
And if there's another generation, it'll go beyond us.
परंतु आपण आजच्यापेक्षा उच्च पातळीवर चालत आहोत आणि जर तेथे आणखी पिढी आली तर ती आपल्याही पुढे जाईल.
Back in the early days, when the thing was wide, way wide, Luther taught justification by faith. That was just to bring the people from Catholicism into Protestantism, into the fellowship around the word.
मागील पूर्वीच्या दिवसात जेव्हा गोष्ट विस्तीर्ण होती, मार्ग रुंद होता, लुथरने नीतिमत्व विश्वासाच्या द्वारे मिळते हे शिकवले. ते केवळ लोकांना कॅथलिक वादाकडून प्रोटेस्टंट वादाकडे आणण्यासाठी होते, वचनाच्या सहभागीतेत आणण्यासाठी.
Justification by faith has a big wide sphere. They never move from that.
विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्व तो एक मोठे विस्तीर्ण वर्तुळ होते, ते त्यापासून हलले नाही.
Along came another revival called John Wesley. It shook him down from that and brought her down to sanctification.
त्याच्याबरोबर दुसरे संजीवन आले, ज्याला जॉन वेस्ली म्हटले. याने ते हादरले आणि तिला त्यांनी खाली पवित्रीकरणाकडे आणले.
Live a good, clean, holy life, sanctified by the word of God. Give joy in your heart. That shook off a lot of Lutheran doctrine.
एक चांगली शुद्ध पवित्र जीवन देवाच्या वचनाद्वारे शुद्ध केलेली जे तुमच्या अंतकरणात आनंद निर्माण करते असे जगा त्यांनी लुथरन शिकवणीला पुष्कळ हादरविले.
Then along come Pentecost with the baptism of the Holy Ghost and narrowed it down again by receiving the Holy Ghost. That's right.
मग पेंटिकॉस्ट पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासह आला आणि त्यास पुन्हा संकोचित केले. पवित्र आत्मा प्राप्त करण्याद्वारे ते बरोबर आहे.
And now that's begin to shake down and the gifts and the restoration and the spirit of God has come in the fullness of signs and wonders into the church and shook Pentecost.
आणि आता ते हलविण्यास सुरुवात झाली आणि ती दाने आणि ती पुनर्स्थापना आणि देवाचा आत्मा आत आला. चिन्हांनी आणि चमत्कारांनी परिपूर्ण मंडळीत आला आणि पेंटिकॉस्टला हलविले.
What is it? We're so close to coming of the Lord Jesus until the very spirit that was in him is working in the church doing the very same things that he did when he was here on earth.
ते काय आहे? आम्ही येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या इतके जवळ आहो जोपर्यंत तो आत्मा जो आत्मा त्याच्यात होता मंडळीत कार्य करीत आहे त्याच गोष्टी करीत आहे ज्या त्याने केल्या जेव्हा तो येथे जगात होता.
It's never been anywhere back from the time of the apostles till this time.
ते कधीच कुठे झाले नाही प्रेषितांच्या समयापासून ते या समयापर्यंत.
See, it's wide, narrows. What is it? It's just like your hand coming to a shadow. The negative. But what is it? It's a reflection.
का पहा तो रुंद होता अरुंद झाला ते काय आहे? अगदी तसेच जसा तुमचा हात छायेकडे येतो. नेगेटिव्ह. परंतु ते काय आहे? ते प्रतिबिंब आहे. लुथर काय होता? ख्रिस्ताचे प्रतिबिंब. वेस्ली काय होता? ख्रिस्ताचे एक प्रतिबिंब.
लुक, बिली संडेज एज जस्ट एंडेड. द अदर डे ओल्ड डॉक्टर व्हिटनी इज टॉट राइट हियर ऑन दिस पुलपिट. द लास्ट वन ऑफ द ओल्ड स्कूल डाइड अराउंड 90 आई गेस.
पहा बिली संडे युग आताच संपले आहे. आणखी एके दिवशी ज्येष्ठ डॉक्टर व्हिटने यांनी याच मंचावर येथेच शिकविले. अंतिम प्राचीन पंथ त्यांचा मृत्यू झाला अंदाजे 90व्या वर्षी मला वाटते.
बिली संडे वॉज अ रिवायवलिस्ट टू द नॉमिनल चर्चेस इन हिज डे.
बिली संडे हे त्यांच्या दिवसांतील एक पुनरुत्थानवादी होते नामधारी मंडळांसाठी.
He pulled no punches. Stand up there and holler, all you Methodists, hit the sawdust trail, preachers and all.
त्यांनी कोणतेही आडेवेडे घेतले नाही. तेथे ते उभे राहिले आणि संपूर्ण सत्य सांगितले. तुम्ही सर्व मेथडिस्ट आज सत्य मार्गापासून वेगळे व्हा. प्रचारक आणि सर्व.
All you Baptists, hit the sawdust trail, you Presbyterians. He pulled no punches. He was the Billy Graham of this day.
तुम्ही सर्व बॅप्टिस्ट या मुळमुळीत मार्गापासून वेगळे व्हा. तुम्ही प्रेस्बिटेरियन. त्याने कोणाला खुश करण्याचा प्रयत्न केला नाही. तो या दिवसातील बिली ग्राहम होता.
नोटिस एट देन द सेम टाइम द नॉमिनल चर्च इज हैविंग अ रिवाइवल व्हाट टेकन प्लेस द फुल गॉस्पेल इज हैविंग अ रिवाइवल.
लक्ष द्या. आणि मग त्याच वेळी नामपात्र मंडळीत त्यांचे संजीवन आले होते. काय घडले? द फुल गॉस्पेल मध्येही संजीवन चालू होते.
There come forth the Bosworth brothers, Smith Wigglesworth, and Dr. Price, Amy McPherson, all those.
तेथे बोसवर्थ ब्रदर स्मिथ विग्लर्सवर्थ आणि डॉक्टर प्राइस एमी मॅकफर्सन ते सर्व आले.
Look, Smith Wigglesworth died one night, Dr. Price died the next morning, within 24 hours, I was on the field.
पहा स्मिथ विग्लर्सवर्थ एके रात्री मृत्यू पावले. डॉक्टर प्राइस दुसऱ्या सकाळी मरण पावले. 24 तासांच्या आत मी कार्यक्षेत्रात आलो.
Now, my end's coming down. Look at, you don't hear much of Billy Graham, you don't hear much of Oral Roberts. I see my meeting shattering.
आता माझा अंतही येत आहे. इथे पहा, तुम्ही बिली ग्राहमचे जास्त ऐकू नका. तुम्ही ओरल रॉबर्टचे अधिक ऐकू नका. मी पाहत आहे की माझ्या सभा भ्रामक होत चालल्या आहेत.
What's the matter? We're at the end of another age.
काय कारण आहे? आपण अंताकडे आहोत. दुसरे युग.
How did Billy Sunday come in? And then they come in just after the great Moody revival. When did Moody come in? Just after Knox revival.
कशा प्रकारे बिली संडे आत आले आणि इतर ते एक महान मुडीच्या संजीवनानंतर आत आले. मुडी केव्हा आत आले? अगदी नॉक्स संजीवनानंतर.
When did Knox come in? Just after Finney's revival. Finney after Calvin, Calvin after Wesley, and Wesley after Luther.
नॉक्स केव्हा आत आले? अगदी फिनीच्या संजीवनानंतर. फिनी कॅल्विन नंतर, कॅल्विन नंतर, तसेच वेस्ली आणि वेस्ली लुथर नंतर.
On down through the ages come, as soon as one revival's over, God raises up another and throws more light, just keeps moving like that.
युगामधून ते आले आहे. जसे पहिले संजीवन संपले, देवाने दुसरे उभे केले आणि अधिक प्रकाश दिला, तशाच प्रकारे पुढे चालत राहिले.
Now we're at the end of this time. Each man has looked at the end of his junction for the coming of Christ, but they had a lot to look forward to.
आता आपण या समयाच्या अंतात आहो. प्रत्येक मनुष्याने त्याच्या जंक्शनकडे ख्रिस्ताच्या आगमनासाठी पाहिले आहे, परंतु त्यांच्याकडे पाहण्याकरिता पुढे पुष्कळ होते.
The returning of the Jews, flying saucers in the skies, all the things that we see today, but we are at the end. We are here now.
यहुदी लोकांचे परतणे, आकाशामध्ये उडत्या तबकड्या, सर्व गोष्टी ज्या आज आपण पाहत आहोत, परंतु आपण अंतिम समयात आहोत. आपण आता येथे आहोत.
They know the church was a seed power that would work in the church the same works of Christ, because as the shadow becomes deeper and deeper and reflects more.
त्यांना ठाऊक आहे की मंडळीला सामर्थ्य प्राप्त होणार आहे जे मंडळीत कार्य करणार आहे. ख्रिस्ताची तीच कृत्ये, कारण छाया जशी सखोल आणि सखोल होत जाते आणि अधिक परावर्तित करते.
You take a shade. Farther away the shade, the least reflection you get out of the shade.
तुम्ही एक सावली घ्या, त्या सावलीपासून जितके दूर जाऊ तुम्हाला सावलीचे प्रतिबिंब कमी मिळत जाते.
After a while, the shade gets closer and closer to the tree, and the shade is the same thing.
थोडा वेळाने सावली जवळ आणि जवळ येत जाते, जोपर्यंत झाड आणि सावली एक होऊन जातात.
Now the Spirit of God has worked under justification under Luther, sanctification under Wesley, the baptism of the Holy Ghost under Pentecost.
आता देवाच्या आत्म्याने नीतिमत्त्वाखाली, लुथरखाली, पवित्रीकरणाद्वारे, वेस्लीद्वारे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा पेंटिकॉस्ट खाली कार्य केले आहे.
And here it is in the last day performing and doing the very same things that it did when it was in Christ. What is it? The church in Christ has become one.
आणि येथे तो अंतिम दिवसात त्याच गोष्टी करीत आहे ज्या त्याने केल्या जेव्हा तो ख्रिस्तामध्ये होता. ते काय आहे? मंडळी आणि ख्रिस्त एक झाले आहेत.
And as soon as they connect together, that last link, she'll go through the sky shouting, up will come Wesley, Luther, all the rest of them back in those days there.
आणि जसे ते एकत्र जोडले जातात, तो अंतिम दुवा ती आकाशात जय घोष करीत घेतली जाईल. वर वेस्ली, लुथर आणि इतर सर्व त्या मागील दिवसांतील तेथे येतील.
He that's first will be last. He that's last will be first. And there will come the resurrection. We're at the end time.
तो जो पहिला तो शेवटला होईल, तो जो शेवटला तो पहिला होईल, आणि तेथे पुनरुत्थान होईल. आपण अंतिम समयात आहोत.
Listen, that's what the Holy Ghost does. The Holy Ghost by justification. See, just a light shadow of it.
लक्षपूर्वक ऐका, तेच पवित्र आत्मा करतो. पवित्र आत्मा नीतिमत्त्वाद्वारे, पहा त्याची एक फिक्कट सावली.
The Holy Ghost by sanctification, a little deeper shadow of it. The Holy Ghost by the baptism of it, a deeper shadow.
पवित्र आत्मा पवित्रीकरणाद्वारे थोडी गडद सावली. पवित्र आत्मा त्याच्या बाप्तिस्म्याद्वारे एक गडद सावली.
Now the Holy Ghost by the restoration of its very person being in here, forming signs and wonders like it did at the beginning. Glory! Go call me Holy Roller anyhow. You might as well get started now.
आता तो पवित्र आत्मा प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या पुनर्स्थापनेद्वारे चिन्हे आणि चमत्कार करताना जसे त्याने सुरुवातीला केले, होय गौरव, मला पवित्र देवविषयक वेडे कसेही असो, तुम्ही आता सुरुवात करायला हवी.
Listen, brother, listen to this. All tables are full of vomit. There's no clean place.
भावांनो लक्षपूर्वक ऐका, हे लक्षपूर्वक ऐका, सर्व मेजे वांतीने भरली आहेत, निर्मळ जागाच उरली नाही.
Who shall he teach knowledge? Whom shall he make known understand doctrine? Them that are weaned from the milk and drawn from the breast.
तो कोणाला ज्ञान शिकवतो, कोणाला संदेश समजावून सांगतो? दूध तुटलेल्यांस काय, थान तुट्या बालकांस काय?
Not little babies, Presbyterian babies, Methodist babies, Pentecostal babies, Lutheran babies, Nazarene babies.
लहान बालके नाही, प्रेस्बिटेरियन मुले, मेथडिस्ट मुले, पेंटिकॉस्टल बालके, लुथरन बालके, नाझरीन बालके.
He wants somebody who's willing to get away from the breast and eat some strong meat.
त्याला हवेत ज्यांचे दूध तुटलेले आहे आणि जड मांस खाऊ शकतात.
Here comes. For precept must be upon precept. Upon precept, line upon line upon line. Here a little and there a little. For with stammering lips and other tongues will I speak to this people.
येथे ते येते, कारण नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानू, कानूवर कानू, थोडे येथे थोडे तेथे, असे तो बोलत असतो. तो त्र्यांच्या द्वारे परभाषेत तो लोकांशी बोलेल.
To whom he said, this is the rest wherein ye may cause the weary to rest. And this is the refreshing, yet they would not hear.
तो त्यास म्हणाला होता, ही विश्रांती आहे, भागलेल्यांस विसावा द्या, त्याने त्यास आराम होई, तरी ते ऐकेनात.
The Holy Spirit, if that isn't just the way it come on the day of Pentecost, prophesied 712 years before it come, here it is on the day of Pentecost, come just exactly.
पवित्र आत्मा जर तो तसा नव्हता ज्या प्रकारे तो पेंटिकॉस्टच्या दिवशी आला, तो येण्याच्या 712 वर्षे अगोदर भविष्यवाणी करण्यात आली होती. येथे पेंटिकॉस्टच्या दिवशी तो अगदी तसाच आला.
Somebody said, keeping a Sabbath day. I'm not rejecting or making light of anybody's church or religion.
कोणीतरी म्हणाले, शब्बात दिवस पाळणे, मी कोणाची मंडळी किंवा धर्म नाकारित नाही किंवा त्यांना पुढे करीत नाही.
But said the Sabbath day, the Sabbath of God was a rest day. Here's the rest day.
परंतु म्हणतो, शब्बात दिवस, देवाचा शब्बात दिवस हा विसाव्याचा दिवस होता, येथे तो विसाव्याचा दिवस आहे.
This is the rest, he said, that you cause the weary to rest. This is it. Amen.
परंतु म्हणतो, शब्बात दिवस, देवाचा शब्बात दिवस हा विसाव्याचा दिवस होता, तेथे तो विसाव्याचा दिवस आहे.
It'll be precept upon precept. Line upon line. There's the rest. What is the Holy Ghost? The rest.
हा विसावा आहे. त्याने म्हटले, भागलेल्यांस विसावा द्या, हे ते आहे. आमेन.
Oh, come unto me all ye that labor and are heavy laden, and I will give you rest.
ते नियमावर नियम, कानूवर कानू होईल. येथे विश्रांती आहे, पवित्र आत्मा काय आहे, विसावा होय. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मसकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.
What is he? The one that comes in you, gives you peace, your sign, your comforter, comforted, at rest, sealed.
तो काय आहे? तो एक जो तुमच्या मध्ये आला आहे, तुम्हा शांती देवो, तुमचे चिन्ह, तुमचा कैवारी, कैवार घेतला आहे, विसाव्यात मुद्रित केले आहे.
How he, it's a sign, the world knows something's happened to you. What is it? It's a comforter. What is it? A seal.
तुम्ही कसे आहात? ते एक चिन्ह आहे, जगाला माहित आहे की तुम्हाला काहीतरी झाले आहे. तो काय आहे? तो कैवारी आहे. तो काय आहे? एक शिक्का.
You're at rest. You have, it's your advocate. If you, something happens to you, there's something you got to make an advocate for you, right quick. See, making intercession.
तुम्ही विसाव्यात आहात, तुमच्याकडे तो तुमचा वकील आहे. जर तुम्हाला काही झाले, तेथे कोणी आहे त्वरित तुमचा कैवार घेण्यासाठी. पहा, मध्यस्थी करीत आहे.
It's a spirit of God living in the church. Prophesied exactly what it would be when it come. It would be a everlasting eternal rest.
तो देवाचा आत्मा आहे जो मंडळीमध्ये राहत आहे. तो कसा असेल जेव्हा तो येईल, याविषयी तंतोतंत भविष्यवाणी करीत आहे. तो सार्वकालिक अनंत विसावा असेल.
God made the world. Hebrews the 4th chapter. God made the world and rested on the 7th day. That's right.
देवाने जग उत्पन्न केले. इब्री करसपत्र 4th अध्याय. देवाने जग निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. ते बरोबर आहे.
They come back around. He gave that to the Jews for a covenant for a certain amount of time. That's right.
8वा दिवस पुन्हा आला खाली. त्याने तो यहुद्यांना करारासाठी विशिष्ट समयासाठी दिला. ते बरोबर आहे.
But they go and rest one day, go back the first day of the week, start over again new. Start over. That is the rest that God spoke of.
परंतु ते जातात आणि एक दिवस विश्रांती घेतात, मागे जातात आठवड्याच्या पहिल्या दिवसाकडे, पुन्हा सुरुवात करतात, नव्याने सुरुवात करतात. त्यांना तो विसावा मिळू शकत नाही ज्याविषयी देव बोलला.
When God made the world in 6 days, when he went to rest, he rested from then on.
Amen.
That's right. That settled it.
जेव्हा देवाने हे जग 6 दिवसात बनवले, जेव्हा तो विसावा घेण्यास गेला, त्याने तेव्हापासून विसावा घेतला. ते बरोबर आहे. तेथे पूर्ण झाले.
He didn't come back on the 8th day and start again.
तो 8व्या दिवशी परत आला नाही आणि पुन्हा सुरुवात केली नाही.
It was only a shadow. Now, that was a type like the moon to the sun. But when the sun comes up, we don't need the moon no more.
ती फक्त एक छाया होती. आता ते एक दर्शक होते, जसे चंद्राची सूर्याशी. परंतु जेव्हा सूर्य वर येतो, आपल्याला चंद्राची गरज भासत नाही.
Now, notice this. Oh, in Revelation 11, the woman with the moon under her feet and the sun at her head. Oh, we could go through the Bible from lead to lead and show you. See?
आता याकडे लक्ष द्या. प्रकटीकरण 12 मध्ये एक स्त्री दिसली. ती सूर्य तेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र. होय, आपण बायबलमधून जाऊ शकतो एका झाकणामधून दुसऱ्या झाकणाकडे आणि तुम्हाला दाखवतो. समजले?
But what is it when the Bible said in Hebrews the 4th chapter, if Jesus would have given them a rest day, he would have afterwards have spoke of it. He would have spoke of a rest day.
परंतु ते काय आहे? केव्हा बायबल इब्री करसपत्र 4th अध्यायात जर येशूने त्यांना विसाव्याचा दिवस दिला असता, तो त्याविषयी नंतर बोलला असता. तो विसाव्याच्या दिवसाविषयी बोलला असता.
What day did he speak about rest? Come unto me, all ye that labor and are heavy laden, and I will give you rest.
कोणत्या दिवशी तो विसाव्याविषयी बोलला? अहो कष्टी व भाराक्रंत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.
Matthew 11 chapter 22nd verse, look, then we find that when we come to him.
मत्तय 11वा अध्याय 22वे वचन पहा, मग आम्हाला समजते जेव्हा आम्ही त्याच्याकडे जातो.
For he, said Hebrews 4, that has entered into Jesus' rest, has ceased from his worldly works as God did from his when he made the world, to never return to it again.
कारण जो इब्री करसपत्र 4 मध्ये म्हणते, कोणी येशूच्या विसावात आला आहे, त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे, जेव्हा त्याने जग निर्माण केले, पुन्हा त्याकडे कधीही परत जाऊ नये.
How long are you sealed by the Holy Ghost until the day of your redemption?
किती वेळ, कधीपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे मुद्रित केले आहात? तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत.
There's that rest, comfort, advocate, seal, deliver. I get kind of excited.
तेथे तो विसावा, सांत्वन, समर्थक, शिक्का, मुक्तीदाता आहे. ओ, मी एक प्रकारे उत्साहित झालो आहे, किंवा मी एक प्रकारे आशीर्वादित झालो आहे.
ओ, इज इट प्रॉमिस फॉर अस ब्रदर ब्रॅनम? इज इट प्रूव्हन बाय द बायबल? ऑलराइट, लेट्स गो टू जोएल, फाइंड आउट व्हाट जोएल सेड अबाउट इट.
होय, काय त्याचे आपल्याला अभिवचन देण्यात आले आहे भाऊ ब्रॅनम? काय ते बायबलद्वारे सिद्ध केलेले आहे? ठीक आहे, आपण योएलकडे जाऊया, पाहूया योएल संदेष्टाद्वारे याविषयी काय सांगितले आहे.
How thankful I am for the blessed word of God. Do you love it?
Amen.
I think there, if it wasn't for the word, I don't know where we'd stand.
देवाच्या आशीर्वादित वचनाबद्दल मी किती आभारी आहे. काय तुम्ही त्यावर प्रेम करता? मला वाटते जर ते वचनाकरिता नसते, मला ठाऊक नाही आपण कुठे उभे असतो.
All right. We're Joel now. We're going to Joel, the second chapter.
of Joel, and we're going to start at the 28th verse.
ठीक आहे, आपण आता योएल मध्ये आहोत. आपण योएल पुस्तकाकडे जात आहोत. योएलचा दुसरा अध्याय आणि आपण 28व्या वचनापासून सुरुवात करणार आहोत.
Joel 2:28, 800 years before the coming of Christ, the prophet in the spirit. Now listen.
योएल 2:28, ख्रिस्ताच्या आगमनाच्या 800 वर्षे अगोदर संदेष्टा आत्म्यामध्ये. आता लक्षपूर्वक ऐका.
And it shall come to pass afterwards that I will pour out my spirit upon all flesh. Your sons and your daughters shall prophesy. Your old man shall dream dreams, and your young man shall see visions.
आणि यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रांवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील.
And also upon my servants and upon my handmaid will I pour out in these days, my spirit.
आणि तुमचे दास व दासी यावरी त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.
And I will show wonders in the heavens above and in the earth, blood, fire, and pillars of smoke.
आणि मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नि व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन.
The sun shall be turned into darkness and the moon into blood before the great and terrible day of the Lord shall come.
परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.
And it shall come to pass that whosoever shall call upon the name of the Lord shall be delivered.
तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल.
What? Joel, did you notice in Acts 2, Peter took up the same verse?
ते एक होय काय योएल काय तुम्ही पाहिले प्रेषितांची कृत्य 2 पेत्राने 30 वचने उचलली.
Said, ye men of Israel, hear my word. These are not drunk. This seal, comforted, peculiar, marked people.
म्हटले, अहो यहुदी लोकांनो, माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहेत, पण तसे नाही. हे मुद्रित सांत्वन पावलेले विशेष चिन्हांकित केलेले लोक.
दे आर नॉट ड्रंक एज यू सपोज. Acts 2. Seeing that this is the third hour of the day.
तुम्हाला वाटते हे मस्त झालेले आहेत, पण तसे नाही. प्रेषितांची कृत्ये 2, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे.
But this is that which is spoke of by Joel the prophet, saying it shall come to pass in the last days that I'll pour out my spirit upon all flesh.
परंतु हे ते आहे जे योएल संदेशाच्या द्वारे बोलले गेले. म्हटले, शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.
What is it? What is the Holy Ghost? All right. Now let's notice again. Promise to the believers. That's what it is.
ते काय आहे? तो पवित्र आत्मा आहे काय? ठीक आहे, आता आपण पुन्हा पाहूया. विश्वासणाऱ्यांना अभिवचन दिले आहे, तेच ते आहे.
Now this Holy Ghost, we find out what it is. Just a minute. Who is it promised to believers?
आता हा पवित्र आत्मा आपण पाहतो की तो काय आहे. फक्त एक मिनिट. कोणाला त्याचे अभिवचन दिले आहे? विश्वासणाऱ्यांना.
Now let's go to Luke 24, chapter of Luke. Listen what Jesus said in his last words before he left the earth. Luke, the 24th chapter.
आता आपण लूक कडे जाऊया. लूकचा 24वा अध्याय. लक्षपूर्वक ऐका, येशूने काय म्हटले आहे. त्याच्या अंतिम शब्दात हे जग सोडून जाण्याआधी लूकचा 24वा अध्याय.
You just taking this down now. You can mark it down and study it tomorrow when you have more time.
आणि तुम्ही जे याची टिप्पणी करीत आहात तुम्ही नोंद करू शकता. मग उद्या त्याचा अभ्यास करा जेव्हा तुमच्याकडे अधिक वेळ असेल.
Now, Luke 24:49. Listen to Jesus speaking at the end when he was ascending up into glory, the ascension. Here's the words he said to his disciples.
आता लूक 24:49. येशूच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक कान द्या. शेवटी जेव्हा तो गौरवात उचलला गेला स्वर्गरोहण, येथे ते शब्द आहेत जे त्याने त्याच्या शिष्यांना म्हटले.
Behold, I send the promise of my Father, what promise?
पहा माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो कोणते अभिवचन
The seal, the sign, the comforter, and all these things that I've spoke of, times thousands more, I send the promise of my Father upon him.
तो शिक्का चिन्ह कैवारी आणि या सर्व गोष्टी ज्या मी हजाराहून अधिक वेळा बोललो आहे माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवतो
What promise? The one that Isaiah said would come. With stammered lips and other tongues I speak to this people, I'll send that rest upon you.
काय अभिवचन ते एक जे यशयाने म्हटले होते की येईल तो तऱ्यांच्या द्वारे परभाषेत तो या लोकांशी बोलेल मी तुम्हावर तो विसावा पाठवीन
I'll send what Joel spoke of, that it shall come to pass the last day, saith God, I'll pour out my spirit upon you.
मी ते पाठवीन जे योएल बोलला आहे की देव म्हणतो शेवटल्या दिवसात असे होईल की
I'll send you and make all nations, all people beginning from Jerusalem, I'll bring in the seed of Abraham under this covenant. I'll seal away every one of them. See, I'll pour out my spirit.
मी माझ्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन मी तुम्हाकडे पाठवीन आणि सर्व राष्ट्रे सर्व लोक यरुशलमेपासून सुरुवात करून मी अब्राहमाचे संतान या कराराखाली आणीन मी त्यांतील प्रत्येक जनावर शिक्का मारीन पहा मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन
I send the promise of my Father upon you, but tarry ye, means wait, in the city of Jerusalem until you're endued with power from on high.
माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवतो तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तो पर्यंत या शहरात राहा
What is the Holy Ghost then? Power. From on high.
तर मग पवित्र आत्मा काय आहे स्वर्गीय सामर्थ्य
Not power from the bishop. Not power from the church. But power from on high.
सामर्थ्य कोणा बिशप कडून नाही कोणा मंडळी कडून नाही परंतु स्वर्गीय सामर्थ्य
How did that power come? By joining church? I challenge you to say that that's right.
ते सामर्थ्य कसे येईल मंडळीत सहभागी झाल्याने मी तुम्हाला आव्हान देतो ते करण्यास मना ते बरोबर आहे
But joining the church, shaking hands with the preacher? No, sir.
एका मंडळीत सहभागी होण्याद्वारे प्रचारकाबरोबर हस्तांदोलन करण्याने नाही श्रीमान आता
Now, do you Catholics, sticking out your tongue and taking the first communion? No, sir.
तुम्हा कॅथलिक लोकांस तुमची जीभ बाहेर काढण्याद्वारे आणि पहिला ख्रिस्त प्रसाद घेण्याद्वारे नाही महाशय
How did it come? Power from on high. Let's read a little farther. Let's go to Acts 1 and 8. They're assembling together now.
ते कसे आले स्वर्गीय सामर्थ्य थोडे आणखी पुढे वाचूया प्रेषितांची कृत्ये 1:8 कडे जाऊया ते आता एकत्र करूया
Now they were speaking of Jesus here when they were assembled together and it ordained another to take the Judas's place.
आता ते येथे येशूविषयी बोलत होते तेव्हा ते एकत्र झाले होते आणि यहुदाच्या जागी दुसऱ्याला नियुक्त केले होते
Acts 1:8 But ye shall receive power after this the Holy Ghost has come upon you.
प्रेषितांची कृत्ये 1:8 परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल
What? You become the member of the Branham Tabernacle, no? You become the member of the Methodist Church, the Catholic Church, the Presbyterian, not so in the Bible. That's man-made doctrine.
काय तुम्ही ब्रॅनम आराधनालयाचे सदस्य झाल्यावर नाही तुम्ही मेथडिस्ट मंडळीचे कॅथलिक मंडळीचे प्रेस्बिटेरियनचे सदस्य झाल्यावर बायबलमध्ये तसे नाही ती मनुष्याने बनविलेली शिकवणूक आहे
But you shall receive power after you have become a preacher. No, sir. You shall receive power after you get your Bachelor of Art. No, sir.
परंतु तुला सामर्थ्य प्राप्त होईल तुम्ही एक प्रचारक बनल्यावर नाही महाशय तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल तुम्ही आर्ट्सची पदवी संपादन केल्यावर नाही महाशय
You shall become power after you get your DD. No, sir. You shall receive power after you're baptized in water. No, sir.
तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल तुम्ही तुमची डीडी मिळविल्यावर नाही महाशय तुम्ही पाण्यामध्ये बाप्तिस्मा घेतल्यावर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल? नाही महाशय.
You shall receive power after you have taken the first communion. No, sir. See, that's all man-made stuff. Listen what the Bible said, what Jesus said.
तुम्ही पहिले ख्रिस्त प्रसाद घेतल्यावर तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होईल? नाही महाशय. समजले? त्या सर्व मनुष्याने बनवलेल्या गोष्टी आहेत. बायबल काय सांगते याकडे लक्षपूर्वक ऐका. येशूने काय म्हटले?
Ye shall receive power after that the Holy Ghost has come upon you. What is the Holy Ghost? The power.
परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा काय आहे? सामर्थ्य.
Then, after this, you shall be witnesses, just you 12. You witness at Jerusalem. You shall be witnesses to me, both in Jerusalem, Judea, Samaria, and to the utmost parts of the earth, which has never been reached yet.
मग यानंतर तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही माझे साक्षी व्हाल यरुशलमेत, यहुदियांत, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत, जे अजूनपर्यंत पोहोचलेले नाही.
When he spoke of these things while they beheld him, he was taken up in the cloud and received out of their sight.
आणि असे सांगितल्यावर त्यांच्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टी आड केले.
Now, turn right across the page. What's these prophecies come to pass?
आता या पानाच्या पलीकडे वळा. पहा, त्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या.
And when the day of Pentecost had fully come, they were all with one accord in one place.
आणि नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते एकत्र जमले. ते सर्व एकत्र एका ठिकाणी जमले असताना.
And all of a sudden the pastor came in and I got off the line there, didn't I? All of a sudden the priest come on the altar.
आणि अकस्मात पालकात आले. मी विषयापासून दूर गेलो. मी गेलो की नाही? अकस्मात पादरी वेदीवर आला? नाही.
And suddenly there came a sound. Not just a make-believe, it was there.
आणि अकस्मात तेथे एक नाद, केवळ ठोंग नाही.
A sound. A minister was approaching the door. The priest had the communion coming out of the holy place. No, nothing like that.
तेथे एक नाद, एक सेवक दरवाजाजवळ येत होता. एका याचकाची देवाशी सहभागिता झाली. पवित्र स्थानांतून बाहेर येत आहे? नाही, तसे काहीच नाही.
There came a sound from heaven. Not the rustling of a feet. There came a sound from heaven as a rushing mighty wind.
Amen.
Oh my. And it filled all the house where they were sitting.
तेथे आकाशांतून नाद झाला. पाय घसरण्याने नव्हे, तेथे आकाशांतून नाद झाला जसा मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा. ओ माझ्या देवा, होय. आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले.
What is the Holy Ghost? Here's where they get power. Here's where they're supposed to wait. Here's what happened when they did it.
पवित्र आत्मा काय आहे? येथेच जेथे त्यांना सामर्थ्य मिळते, तेथेच जेथे ते थांबायला हवे होते, येथे काय झाले जेव्हा त्यांनी ते केले?
All prophesied from Genesis right on up, from Abraham right on through, it would come and how it would come and the results would come. What is it? Promise to the church, to believers.
सर्व केलेल्या भविष्यवाण्या उत्पत्तीपासून वरपर्यंत अब्राहमाद्वारे त्या येतील आणि त्या कशा येतील आणि ते परिणाम प्रकट होतील. ते काय आहे? मंडळीला, विश्वासणाऱ्यांना अभिवचन दिले.
And filled all the house where they were, and there appeared unto them cloven tongues like a fire, and it set upon each of them.
आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या.
And they were all filled with the Holy Ghost and began to speak with other tongues as the Spirit gave them utterance.
तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जस जशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
Now we're going to get on that Friday night. We leave that right there.
आता आपण त्यावर शुक्रवारी रात्री पाहणार आहोत. आपण ते त्यासाठी सोडूया. समजले?
How is it? It's a promise to the church. Absolutely a promise.
ते कसे आहे? ते मंडळीसाठी एक अभिवचन आहे. संपूर्णतः एक अभिवचन आहे.
All right. Now we go to find out after they were filled, they were sealed until how long?
ठीक आहे. आता आपण हे पाहूया. ते भरले गेल्यानंतर त्यांना कधीपर्यंत मुद्रित करण्यात आले होते?
How many here's got the Holy Ghost? I see your hand.
Amen.
There's more with the Holy Ghost than there is without. We want you to be one of us, brother, sister.
येथे किती जण आहेत त्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे? तुमचे हात पाहूया. तेथे पवित्र आत्म्यासह अधिक आहेत. आत्मा नसलेल्यांपेक्षा आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्यातील एक असावी. भावा, बहिणी,
When you understand what it is the Spirit of God dwelling in you to do the works of God.
जेव्हा तुम्हाला तो काय आहे हे कळेल, तो देवाचा आत्मा आहे जो तुम्हामध्ये वस्ती करतो देवाची कार्ये करण्याकरिता.
When God ever sent any of his Spirit into any of his servants, any of his prophets, any of his teachers, any of his apostles, they were always rejected of the world.
जेव्हा देवाने त्याचा कोणताही आत्मा कोणाही त्याच्या सेवकावर त्याच्या संदेष्ट्यांवर त्याच्या शिक्षकांवर त्याच्या प्रेषितांवर पाठवला ते नेहमीच जगाद्वारे नाकारले गेले.
They were considered crazy in every age there was. Even when Paul stood before Agrippa, he said, in the way that's called heresy, what is heresy? Crazy.
प्रत्येक युगात त्यांना वेडे गणले गेले. अगदी जेव्हा पॉल अग्रिपा पुढे उभा राहिला त्याने म्हटले, त्यांच्या वादाविषयक बाबी यात आपण विशेष जाणते आहात. पाखंडी मत काय आहे? वेडा.
In the way that they call crazy, a bunch of nuts. That's the way I worship the God of our Father.
ज्या प्रकारे ते वेडे म्हणतात, वेड्यांचा समूह, तशाच प्रकारे मी आपल्या वडिलांच्या देवाची आराधना करतो.
I'm so glad that I can say I'm one of them. That's right. I'm so glad I can say I'm one of them.
मी इतका आनंदी आहे की मी त्यांच्यातील एक आहे. होय महाशय, ते बरोबर आहे. मी इतका आनंदी आहे मी म्हणू शकतो मी त्यांच्यातील एक आहे.
Now, after this Holy Ghost fell upon them, it made them so much sweethearts until everything was in common. Is that right? My, what a fellowship.
आता हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आल्यानंतर त्याने त्यांना इतके प्रेमळ अंतकरणाचे केले की त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते बरोबर आहे का? माझ्या देवा काय सहभागीता आहे.
We sing that song sometime. Oh, what fellowship! Oh, what joy divine! That's it.
Hallelujah.
आपण ते गाणे कधीतरी गातो. ओ काय सहभागीता, ओ काय दैवी आनंद. तेच ते आहे.
They didn't care whether the sun shined or didn't. They didn't ask for a flower bed of ease.
ते पर्वा करीत नाही की सूर्य समकणार की नाही. ते सुख सोयीच्या फुलाच्या बिछाण्याची मागणी करीत नाही.
Now, I received the Holy Ghost, says some people to me, Mr. Branham, if you will guarantee me that I'll be a millionaire. If you will guarantee me I'll find oil wells and if I'll find gold mines and...
आता मी पवित्र आत्म्याचा स्वीकार करीतो असे काही लोक मला म्हणतात, श्रीमान ब्रॅनम, जर तू मला हमी देशील की मी लखोपती होईन, जर तू मला हमी देशील की मला तेलाच्या विहिरी सापडतील आणि जर मला सोन्याची खाण सापडेल आणि...
See, people teach that and they teach a lie. God has not promised those things.
मी पहा, लोक ते शिकवतात आणि ते खोटे शिकवतात. देवाने त्या गोष्टींचे अभिवचन दिले नाही.
A man has ever received the Holy Ghost don't care whether he begs for bread or not. Doesn't make any difference to him.
एक मनुष्य ज्याला पवित्र आत्मा मिळतो तो पर्वा करीत नाही की त्याला भाकरीकरिता भीक मागावी लागेल किंवा नाही. त्याने त्याला काही फरक पडत नाही.
He's a heaven bound creature.
तो एक स्वर्गाशी बांधलेला जीव आहे. त्याला नाही त्याचा इथे काही संबंध नाही. बिलकुल ते बरोबर आहे.
You don't care, let come, let go, what may, let them criticize, make fun, lose your prestige. Why do you care?
तो परवा करीत नाही येऊ दे, जाऊ दे, जे काही त्यांना टीका करू दे, मजा करू दे, तुमची प्रतिष्ठा कमी होते, तुम्ही कशाची पर्वा करता?
You're on your road to glory. Hallelujah. Your eyes are set on Christ and you're on your road.
Amen.
You don't care what the world says.
तुम्ही तुमच्या गौरवाच्या मार्गावर उभे आहात. Hallelujah. तुमचे डोळे ख्रिस्तावर लागलेले आहेत. तुम्ही तुमच्या मार्गावर आहात. तुम्ही जग काय सांगते याची पर्वा करीत नाही.
That's what the Holy Ghost is. It's a power.
Hallelujah.
It's a seal. It's a comforter. It's Amen. An advocate. It's a sign. Oh my.
Amen.
It's the assurance. God has received you.
तोच पवित्र आत्मा आहे, तो सामर्थ्य आहे, तो एक शिक्क आहे, तो एक कैवारी आहे, तो एक वकील आहे, तो एक चिन्ह आहे. ओ माझ्या देवा, तो एक खात्री आहे की देवाने तुझा स्वीकार केला आहे.
How much time have I taken? I've got just 8 more minutes. All right. I got a lot of scriptures here. I don't guess I can get them in, but we'll try our best.
मी किती वेळ घेतला आहे? माझ्याकडे आणखी 8 मिनिटे आहेत. ठीक आहे. माझ्याकडे येथे खूप वचने आहेत. मला वाटत नाही मी त्यांना घेऊ शकतो, परंतु आपण आपल्या परीने प्रयत्न करू.
Now, after a man has been filled with the Holy Ghost, is it possible that persecutions and things would cause him to have to come back and...
आता एकदा मनुष्य पवित्र आत्मेने भरल्यावर हे शक्य आहे की छळवणूक आणि अशा गोष्टी त्याला मागे वळवण्यास लावतील आणि...
Now, he ain't going to lose. He's still a son of God. He'll always be. Because you're sealed how long? That's right. That's what the Bible said.
आता त्याचे काही नुकसान होणार नाही. तो अजूनही परमेश्वराचा पुत्र आहे. तो नेहमीच असेल. कारण तुम्हाला कधीपर्यंत मुद्रित केले आहे ते खरे आहे. तेच बायबल सांगते.
Now, as the disciples had been beaten, they had been mocked, made fun of and everything, they thought it's time to go back together a little while.
आता शिष्यांना मारझोड करण्यात आल्यानंतर त्यांना चिडविण्यात आले, त्यांची थट्टा करण्यात आली आणि सर्व गोष्टी. त्यांनी विचार केला की हा समय आहे थोडा वेळ एकत्र परत जाण्याचा. आपण वळूया प्रेषितांची कृत्ये चौथा अध्याय आणि पाहूया केव्हा ते काय घडले. आता हे तुम्हा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे तो अगोदरच आहे. प्रेषितांची कृत्ये चौथा अध्याय.
Now, Peter and John had been beaten, put in prison for healing, having a healing service out at the gate of the church. How many knows that?
आता पेत्र आणि योहान यांना मारण्यात आले, तुरुंगात ठेवण्यात आले, बरे केल्यामुळे, मंदिराच्या जवळ चंगाई सभा घेतल्यामुळे किती जणांना हे माहीत आहे.
There's a man laying there, kind of lame in his feet. He couldn't walk. Been that way for 40 years.
तेथे एक मनुष्य पडलेला होता, पायाने लंगडा होता, तो चालू शकत नव्हता. तो तशा स्थितीत 40 वर्षापासून होता.
And Peter passed through and he said, held out his cup to get something to put in his cup for food. And Peter showed that he was a Holy Ghost filled preacher. He didn't have any money.
आणि पेत्र तेथून जात होता आणि त्याने म्हटले, त्यांचे भांडे पुढे केले. त्याच्या पुढे त्याच्या भांड्यात काहीतरी मिळेल म्हणून अण्णा करिता. आणि पेत्राने त्याला सांगितले की तो पवित्र आत्म्याने भरलेला प्रचारक आहे, त्याच्याकडे काही पैसे नाहीत.
He said, silver and gold have I none. He wasn't caring about that, but he was a heaven-bound creature.
त्याने म्हटले माझ्याजवळ सोने रुपये काही नाही. पहा, त्याला त्याची पर्वा नव्हती, परंतु तो स्वर्गाशी बांधलेला जीव होता.
Oh, how I wish we had time to lay in that a little while there. He was heaven bound. He was comforted. He had the spirit. He had the power.
Oh, मला किती वाटते आपल्याकडे समय असता की त्यात आणखी थोडा वेळ राहिलो असतो. समजले? तो स्वर्गाशी बांधलेला होता. तो सांत्वन पावलेला होता. त्याच्याकडे तो आत्मा होता. त्याच्याकडे सामर्थ्य होते.
He walked on and said, silver and gold have I none, but such as I have I'll give to you.
तो गेला आणि म्हणाला, माझ्याकडे सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो.
No doubt the man said, what you got, sir? I got faith. I've got something in my heart that started about 10 days ago.
निसंशय तो मनुष्य म्हणाला, तुझ्याकडे काय आहे महाशय? माझ्याकडे विश्वास आहे. माझ्याकडे माझ्या अंतकरणात असे काही आहे ज्याची सुरुवात सुमारे 10 दिवसा अगोदर झाली.
I was in the upper room up there and all of a sudden all the promises that God had made. I'd walked with Jesus Christ for 3.5 years. I fished with him, out pulling in the fish. I done these different things.
मी माडीवरील खोलीत होतो आणि अकस्मात सर्व अभिवचने जी देवाने केली होती, मी येशू ख्रिस्ताबरोबर 3.5 वर्षापासून चालत होतो. मी त्याच्यासह मासेमारी केली, मासे उडीत होतो, मी या वेगळ्या गोष्टी केल्या.
And I'd seen him heal the sick. He kept telling me, the Father's in me, but when I leave, he'll come in you. So I couldn't understand that, but he said, now I don't expect you to understand it.
आणि मी त्याला आजारांना बरे करताना पाहिले. तो मला सांगत असे, पिता माझ्यामध्ये आहे, परंतु जेव्हा मी जाईन तो तुम्हामध्ये येईल, म्हणून मी ते समजू शकलो नाही. परंतु त्याने म्हटले, आता तुला हे समजावे अशी माझी अपेक्षा नाही.
You don't understand these things, you just get them. I don't understand it yet. And don't tell me you do because you don't.
तुम्हाला या गोष्टी समजणार नाही, तुम्ही फक्त त्या घ्या. मला अजूनही त्या समजत नाही आणि मला सांगू नको, तू कर कारण तुम्ही करणार नाही. समजले?
God can't understand it, I can't explain it, but the only thing I know I got it.
म्हणून मला ते समजू शकत नाही, मला ते समजावू शकत नाही, परंतु फक्त एक गोष्ट मला माहित आहे, माझ्याकडे तो आहे. बरे बरे, तुम्ही म्हणता ते शास्त्रोक्त पद्धतीने नाही, होय निश्चित असते आहे.
Look at them lights. When Benjamin Franklin caught it, he said, I got it. He didn't know what he had, but he had it.
त्या उजेडाकडे पहा, जेव्हा बेंजामिन फ्रँकलिनला तो मिळाला, त्याने म्हटले माझ्याकडे तो आहे. त्याला ठाऊक नाही की त्याच्याकडे आहे, परंतु त्याच्याकडे तो आहे.
Now I want somebody to tell me tonight what electricity is. They don't know yet what it is, but we got it. Amen. That's right.
आणि मला कोणीतरी पाहिजे की या रात्री मला सांगेल की विद्युत शक्ती काय आहे. त्यांना अजून माहित नाही की ती काय आहे, परंतु आपल्याकडे ती आहे. आमेन, ते बरोबर आहे.
There's no man knows what electricity is. They can harness it, make it light, make it burn, make it act.
तेथे कोणीही मनुष्य नाही जो जाणतो विद्युत शक्ती काय आहे. ते तिला कामाला लावू शकता, प्रकाश देण्यास लावू शकता, तिला कृती करण्यास लावू शकता.
It's generated by generators, two pieces running together like that. It produces that, and that's all they know. It'll give light. It's got power in it.
परंतु ती वीज उत्पन्न करणाऱ्या यंत्राद्वारे उत्पन्न केली जाते. दोन तुकडे तशा प्रकारे एकत्र वाहतात, ते ती उत्पन्न करतात, आणि तेच सर्वांना माहीत आहे. ती प्रकाश देईल आणि तिच्यामध्ये सामर्थ्य आहे.
That's like the Spirit of God. When you get one piece is you, the other piece is God, and get them round together like that, it'll do something for you. That's right.
आणि ते देवाच्या आत्म्यासारखे आहे. जेव्हा तुम्हाला एक तुकडा मिळतो, तुम्ही आहात, आणि दुसरा तुकडा देव आहे, आणि ते एकत्र तशा प्रकारे वाहतात, ते तुमच्यासाठी काहीतरी करतात, ते खरे आहे.
It'll give light, it'll give power. You don't know what it is, never will know what it is, but you know when you got it. That's one thing, sure. And it's fire, it's yours. It's the assurance.
ते प्रकाश देईल, ते सामर्थ्य देईल. तुम्हाला ठाऊक नाही ते काय आहे, आणि कधीच कळणार नाही की ते काय आहे, परंतु तुम्हाला ते कळेल जेव्हा तो तुम्हाला मिळेल. ही एक गोष्ट निश्चित आहे, आणि ती तुमच्यासाठी आहे, ती तुमची आहे, ती खात्री आहे, ते खरे आहे. तो प्रकाश काय दर्शवितो? तेथे आश्वासन आहे, तो प्रकाश आहे.
Notice this. Now, you don't know what it is, but these fellows said, well, they said one thing they know. We know that they're ignorant. The more nuts, you see, like the little German said he was, see?
आता याकडे लक्ष द्या. आता तुम्ही जाणत नाही की ते काय आहे, परंतु हे लोक म्हणतात बरे. ते म्हणतात एक गोष्ट त्यांना माहित आहे. आम्हाला माहित आहे की ते अज्ञानी आहेत, आणखी काही वेडे. तुम्हाला ठाऊक आहे, जसे तो लहान जर्मन म्हणाला होता. समजले?
Said they're ignorant and unlearned, but they've been with that fisherman, that carpenter down there called Jesus. Now I tell you, because they're doing the same things he does.
म्हणाले, ते अज्ञानी आणि अशिक्षित आहेत, परंतु ते त्या मच्छीमारासह होते. तो सुतार जो खाली पलीकडे होता, ज्यास येशू म्हणतात, मी तुम्हाला सांगेन, कारण ते त्याच गोष्टी करीत आहेत ज्या त्याने केल्या.
That's what the Holy Ghost is. Is Jesus living in an ignorant fisherman, a carpenter, or whatever, ignorant preacher, whatever it is.
तोच पवित्र आत्मा आहे. येशू त्या अज्ञानी मच्छीमारात, एका सुतारात किंवा कोणीही असो, अज्ञानी प्रचारक तो काहीही असो राहत आहे.
It's a man that wants to be ignorant to the things of the world, and that's why Jesus come into him, the Spirit of God, the seal, the comforter.
तो एक मनुष्य आहे ज्याची इच्छा आहे की जगाच्या गोष्टींविषयी अज्ञानी असावी आणि येशूला त्याच्यामध्ये येऊ द्यावी. देवाचा आत्मा, तो शिक्का, तो कैवारी.
He don't care about prestige. All thing he wants is God.
तो प्रतिष्ठेविषयी पर्वा करीत नाही. फक्त एक गोष्ट, त्याला देव पाहिजे.
When God was setting in order, he said, all you Levites, I've called you out, made you priests.
जेव्हा देव व्यवस्था लावित होता त्याने म्हटले, तुम्ही सर्व लेवी वंशज, मी तुम्हाला बाहेर बोलावले आहे आणि तुम्हाला याजक बनविले आहे.
And all your brothers, the other 12 tribes and the other 11 tribes will pay you a tithing.
आणि तुमचे सर्व बंधुजन, इतर 12 वंश आणि इतर 11 वंश तुम्हाला दशमांश देतील.
When you get a nine bushel of apples, pour one bushel to the Levites. When you run your sheep through the hall here, pick up the 10th sheep.
जेव्हा तुम्हाला 9 बुशल सफरचंद मिळतील, एक बुशल लेव्यांसाठी, जेव्हा तुम्ही तुमच्या मेंढ्या येथून न्याल, 10वी मेंढी त्यांना द्या.
I don't care if it's a little one or a big one, fat one or a poor one. That belongs to the Levites.
मी त्याची पर्वा करीत नाही की ती एक लहानशी आहे किंवा मोठी, किंवा दष्टपुष्ट किंवा दुर्बळ आहे, ती लेव्यांची आहे.
Now Levites, when you get all this, then you tithe two to the Lord. You make the wave offering, the heave offerings, the different offerings. You tithe to the Lord.
आता लेव्यांनो, जेव्हा तुम्हाला हे सर्व मिळेल तेव्हा तुम्हीही त्याचा दशमांश प्रभूसाठी काढा. तुम्ही वेगवेगळी अर्पणे, तुम्ही दशमांश प्रभूला द्या.
Said Moses, for your part, I am yours. He said, I'm your satisfying potion.
म्हणाला मोशे, तुझा वाटा मी तुझा आहे. अरे माझ्या देवा, त्याने म्हटले, मी तुझा वतनाचा वाटा आहे.
That's what the Holy Ghost is to the church today. Silver and gold have I none, but I have a satisfying potion. Hallelujah.
आणि तसाच पवित्र आत्मा मंडळीसाठी आज आहे. रुपे आणि सोने माझ्याकडे नाही, परंतु माझ्याकडे वतनाचा वाटा आहे. Hallelujah.
Education, I can't hardly read this book, but I got a satisfying potion. That's good.
शिक्षण, मी ते पुस्तक देखील वाचू शकत नाही, परंतु माझ्याकडे वतनाचा वाटा आहे, ते चांगले आहे.
Doctor's degree, I don't have any. PhDs or LDs or nothing else. But there's one thing I have, the satisfying potion. That's the part I want. That's the part God wants you to have.
डॉक्टरेट पदवी माझ्याकडे नाही, PhD किंवा LD किंवा दुसरे काहीच, परंतु तेथे एक गोष्ट माझ्याकडे आहे, वतनाचा वाटा. तोच भाग मला हवा आहे. देवाची इच्छा आहे की तो भाग तुम्हाला मिळावा.
Throw the rest of these old things away, all the prestige and everything else, and walk out and get God's satisfying potion.
इतर या जुन्या गोष्टी फेकून द्या, सर्व प्रतिष्ठा आणि इतर सर्व गोष्टी, आणि बाहेर या आणि देवाच्या वतनाचा वाटा मिळवा.
Because what you've got of this earth, you'll leave here when you leave. But if you've got that satisfying potion, it'll take you up. Just as certain.
कारण तुमच्याकडे या पृथ्वीवर जे आहे तुम्हाला येथेच सोडावे लागेल जेव्हा तुम्ही हे जग सोडून जाल. परंतु जर तुमच्याकडे तो वतनाचा वाटा असेल तो तुम्हाला निश्चितच वर घेऊन जाईल.
We're always taking out insurance to give the undertaker. Let's get God's satisfying potion and get the uptaker instead of the undertaker. You know they both work.
आपण नेहमीच विमा काढतो आज कार्यवाहकाला देण्यासाठी. आपण देवाच्या वतनाचा वाटा मिळवूया आणि कार्यवाहक मिळण्याऐवजी वर नेणारा मिळवूया. तुम्हाला ठाऊक आहे ते दोघेही काम करतात.
Now let's see. Being let go, they went to their own company.
आता आपण पाहूया ते सुटल्यानंतर आपल्या मित्र मंडळीकडे गेले.
Not back to the priest. See, that showed they had it. They wasn't going back to that old cold formal thing again. No.
परत याचकाकडे नाही. पाहिले, ते दाखवत होते की त्यांच्याकडे तो आहे. ते त्या जुन्या थंड औपचारिक गोष्टींकडे पुन्हा गेले नाही.
Go back and say, no, look here what they did. No, no.
मागे जाणे म्हणा आता तेथे आहे त्यांनी आपल्यासाठी काय केले नाही नाही
They had their own companies, only about a dozen of them there, but that was a company enough. A little bitty handful of people.
त्यांचे स्वतःचे समूह होते तिथे केवळ डझनभर होते परंतु तो पुरेसा समूह होता एक लहानसा मुठभर लोकांचा
Being let go after they beat him and threaten him, if you ever baptize in Jesus' name again,
ते सुटल्यानंतर नंतर त्यांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांना धमकावले म्हणाले जर तुम्ही पुन्हा येशूच्या नावाने बाप्तिस्मा दिला किंवा ओ मला म्हणायचे आहे बरे ते बरोबर आहे समजले
इफ यू एव्हर प्रीच इन जीसस नेम अगेन व्हॉट हॅव यू डू वी विल गेट यू दैट्स क्वाइट अ थ्रेट लेट्स गो टू द रेस्ट ऑफ द ब्रदर्स
जर तुम्ही पुन्हा येशूच्या नावाने प्रचार केला तुम्ही जे काही कराल आम्ही तुम्हाला कैद करू म्हणाले होय ती एक प्रकारची धमकी आहे चला इतर बंधुजनांकडे जाऊया
And unity, there's power. And unity, there's power. Said, let's go over to the rest of the brethren and find out what we can do.
होय तोच मार्ग आहे एकतेच सामर्थ्य आहे एकतेच सामर्थ्य आहे म्हणाले आपण इतर बंधुजनांकडे जाऊया आणि पाहूया आपण काय करू शकतो
Now they all come together and was telling different experiences.
आता ते सर्व एकत्र आले आणि वेगवेगळे अनुभव सांगत होते
Being let go, they went to their own company and reported all that the chief priests and the elders had said unto them.
ते सुटल्यानंतर ते आपल्या मित्र मंडळीकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडील जे काही त्यांना म्हणाले होते ते सर्व त्यांनी सांगितले.
And when they had heard that, they lifted up their voices to God with one accord.
आणि हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले.
Listen what they said. Watch him. Not go back and say, oh, something another about... Oh Lord, I'm so sorry. No, they're already saved. They were filled with the Spirit. They had eternal life.
आता लक्षपूर्वक ऐका ते काय म्हणाले त्याला पहा त्यांना पहा मागे फिरू नका आणि म्हणाला ओ काहीतरी दुसऱ्याविषयी हे प्रभू मला क्षमा कर नाही त्याचे तारण अगोदरच झाले होते ते त्या आत्म्याने भरलेले होते त्यांच्याकडे सार्वकालिक जीवन होते
Lifted up their voice with one accord and said, Lord, Dark God.
ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले हे स्वामी तू देव आहेस आमेन मला ते फार आवडले भाऊ पामर मला ते फार आवडले
Dark God, we know that, which has made heavens and earth and the sea and all that in them is, who by the mouth of thy servant David said,
हे स्वामी आम्हाला हे ठाऊक आहे आकाश पृथ्वी समुद्र यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वाचा उत्पन्न करता तूच आहेस आमचा पूर्वज तुझा सेवक दावीद म्हणाला आता लक्ष द्या तुम्ही परत येणार आहात म्हणा आता आम्ही नाही आता तुम्ही तेथे जा आणि म्हणा बरे आता प्रभू आता येथे एक मिनिट थांबा ते माझी इतकी थट्टा करतात त्यांनी असे म्हटले नव्हते काय ते तसे करतील
All that live godly in Christ Jesus shall suffer persecution.
सर्व जे येशू ख्रिस्तामध्ये सुभक्तीने जगतात त्यांचा पाठलाग होईल
Well, you know, my boss told me if he called... Didn't they say that? Well, you know, they brought me in a court the other day about it.
बरे तुम्हाला माहित आहे माझ्या मालकाने मला सांगितले जर त्याने पकडले ते असे म्हणत नाही का ते तसे म्हणतात बरे तुम्हाला माहित आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी मला कोर्टात त्याविषयी खेचले
त्याने
म्हटले नाही काय तुम्हाला राजे व अधिकारी यांच्या पुढे माझ्या नावासाठी नेतील तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करावायचा नाही असा मनाचा निर्धार करा कारण बोलणारे तुम्ही नाही
It's the Holy Spirit that dwells in you. He'll do it the speaking. That's right. Take no thought what you shall say.
मी ते घडताना काल पाहिले तो पवित्र आत्मा आहे जो तुम्हामध्ये वस्ती करीतो तो ते बोलेल पहा तो ते बरोबर आहे ठीक आहे तुम्ही काय बोलावे याचा विचार करू नका
Lord, who by the mouth of thy servant David has said, why did the heathens rage? And the people imagine a vain thing.
प्रभु द्वारे तुझा सेवक दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटले, राष्ट्रे का खवळली आणि लोकांनी व्यर्थ योजना का केल्या?
The kings of the earth stood up and the rulers gathered together against the Lord and against his Christ.
प्रभू विरुद्ध व त्याच्या अभिषिक्ता विरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले.
Of a truth, Lord, against thy holy child Jesus, whom thou hast anointed both Herod and Pontius Pilate, with the Gentiles and the people of Israel, gathered together.
कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या शहरात परराष्ट्रीय व इस्रायल लोक यांच्यासह हेरोद व पंत पिलात हे एकत्र झाले.
For to do whatsoever thou hand and thou counsel has determined before to be done. Oh, I like that.
यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजिले होते ते त्यांनी करावे.
Lord, you're just doing the very thing that you said they do.
हे माझ्या देवा मला आवडते प्रभू ते तीच गोष्ट करीत आहेत जी तू सांगितली की ते करतील.
Why the Bible says in the last days there come scoffers, heady, high-minded, lovers of pleasure more than lovers of God.
बायबल काय सांगते शेवटल्या काळी तेथे विश्वासघातकी हूड गर्वाने फुगलेली देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी.
True speakers, false accusers, incontinent, despisers of those that are good, having a form of godliness but denying.
ममताहीन शांतता द्वेषी सहाडखोर असंयमी क्रूर चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी. ते तेथे वर कधीच गेले नाही आणि सामर्थ्य मिळाले त्यानंतर पवित्र आत्मा तुम्हावर आला आहे.
Having a form of godliness but denying the power thereof from such turn away. That's what the Holy Ghost is.
सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून परंतु तिचे सामर्थ्य नाकारणारे त्यांच्यापासून दूर राहा तोच पवित्र आत्मा आहे. कळले?
What is determined to be done. Now, Lord, behold their threatenings and grant unto thy servants that with all boldness we may speak thy word.
पूर्वी योजिलेले तर हे प्रभू आता तू त्यांच्या धमकवण्याकडे पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासानी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर.
Oh, I like that. Get that old wishbone out and get a real backbone in there.
मला ते आवडेल तो जुना विनोबोन बाहेर काढा आणि तेथे खरा आधारस्तंभ मिळवा.
Now watch here. We may speak thy words by stretching forth thy hand to heal.
आता इथे लक्ष द्या आम्ही तुझे वचन सांगावे बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता.
Oh, brother, demons don't die, but the Holy Ghost don't either.
हे भावा दुरात्मे मरत नाही परंतु पवित्र आत्मा दोहोंपैकी एक नाही. समजले?
Stretching forth thy hand to heal, that signs and wonders may be done by the name of thy holy child Jesus.
बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता तुझा पवित्र लेकरू येशू याच्या नावाने चिंडे व अद्भुत घडावी असे कर.
You see what this fuss about, don't you? You're doing the same thing today, but don't do a bit of good.
तुम्हाला माहित आहे ते कशाविषयी बडबड करीत होते? तुम्हाला माहित नाही का ते आजही तीच गोष्ट करीत आहेत परंतु ते जराही चांगले करीत नाही.
And when they had prayed, the place was shaken. Where they were assembled together and they were all filled with the Holy Ghost and spake the word of God with boldness.
आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर त्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. होय माझ्या देवा त्यांना काहीतरी मिळाले जेव्हा ते वर तेथे गेले. त्यांना नाही का?
The promise said that's what the Holy Ghost is. To give you boldness. To give you a comfort. To seal you. Give you a sign.
अभिवचन म्हणते की तोच पवित्र आत्मा आहे तुम्हाला धैर्य देणे तुम्हाला सांत्वन देणे तुम्हाला शिक्य देणे तुम्हाला एक चिन्ह देणे. ओ माझ्या देवा.
Listen. Oh, wish we just had time. We go down with Philip to the Samaritans in Acts 8:14. You all put me down.
लक्षपूर्वक ऐका. ओ वाटते आपल्याकडे थोडा अधिक समय असता आपण फिलिपसह शोमरोनपर्यंत गेलो असतो. प्रेषितांची कृत्ये 8:14 तुम्ही सर्व त्याची टिप्पणी घेत आहात.
दे हॅड रिसीव्ह अ ग्रेट जॉय, दे हॅड ग्रेट हिलिंग, बट दे हॅड बीन बॅप्टाइज्ड इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट.
त्यांना मोठा आनंद मिळाला होता, त्यांना मोठे आरोग्यदान मिळाले होते, परंतु त्यांचा बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या नावाने झाला होता.
But they sent up to Jerusalem to get Peter. He come down and laid hands on him and they received the Holy Ghost. Acts 8:14.
परंतु त्यांना यरुशलमेत पेत्राकडे पाठविण्यात आले. तो खाली आला आणि त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. प्रेषितांची कृत्ये 8:14.
The Gentiles, there was one by the name of Cornelius. He was a wonderful man, paid tithing, built synagogues for the people, respected God, feared God.
परराष्ट्रीय तेथे एक होता ज्याचे नाव कर्नेल होते. तो एक चांगला मनुष्य होता, दशमांश देत होता, लोकांसाठी सभास्थाने बांधली होती, देवाचा आदर करीत होता, देवाचे भय बाळगणारा होता.
अ गुड मॅन, गुड प्रेस्बिटेरियन, मेथोडिस्ट, बॅप्टिस्ट ऑर समथिंग अदर, व्हेरी गुड मॅन.
एक नीतिमान मनुष्य, चांगला प्रेस्बिटेरियन, मेथोडिस्ट, बॅप्टिस्ट किंवा दुसरा कोणी, पहा एक खूप चांगला मनुष्य.
But one day God said he's a good man, so I'm just going to send him to a meeting. I'll have to get my preacher over here and tell him about it.
परंतु एके दिवशी देव म्हणाला तो एक नीतिमान मनुष्य आहे म्हणून मी त्याला एका सभेत पाठवणार आहे. मी तेथे माझा प्रचारक पाठवणार आहे आणि त्याला त्याविषयी सांगणार आहे.
All right, so he saw a vision, said go down to Joppa and find one down there named Simon Tanner, and there's one Simon Peter in there. Let him come up here, he'll tell you the way, cause he's received something.
सर्व ठीक आहे म्हणून त्याने एक दृष्टांत पाहिला. म्हणाला यापोस जा आणि तुला तेथे शिमोन नावाचा माणूस सापडेल, एक चांभार, आणि तेथे एक शिमोन पेत्र आहे, त्याला येथे वर येऊ दे, तो तुला मार्ग सांगेल, कारण त्याला काहीतरी मिळाले.
And while Peter stood up there, Cornelius was going to worship that preacher. He was, Peter said, stand up, I'm a man like you are.
आणि जेव्हा पेत्र तेथे उभा होता आणि कर्नेल्य त्या प्रचारकाला नमन करण्यासाठी जात होता, तो होता, परंतु पेत्र म्हणाला उभा राहा, मीही तुझ्यासारखाच मनुष्य आहे.
And while Peter yet spake these words, how they went back in the beginning, same things I'm talking about, how God promised to pour out the Holy Ghost.
आणि पेत्र हे शब्द बोलत असता ते कसे ते मागे प्रारंभामध्ये गेले त्याच गोष्टीविषयी मी बोलत आहे, कसे देवाने पवित्र आत्मा ओतण्याचे अभिवचन दिले आहे.
While he spake these words, the Holy Ghost fell on them.
Hallelujah.
Yeah.
पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. होय होय.
That's what the Holy Ghost is. Who it's for? Sure. And they were all filled with the Holy Ghost.
तोच पवित्र आत्मा आहे, तो कोणाकरिता आहे निश्चित, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने भरले.
Now, notice. In Ephesians, there was a Baptist brother. He was first a lawyer, smart, intelligent man, knew the law, great man, a scholar.
आता इफिसमध्ये पाहतो तेथे एक बॅप्टिस्ट भाऊ होता. तो अगोदर एक वकील होता, चलाक, हुशार माणूस, शास्त्र पारंगत, थोर मनुष्य, विद्वान होता.
One day he got reading the Bible and he seen there would come one by the name of the Messiah.
एके दिवशी तो बायबल वाचित होता आणि त्याने पाहिले तेथे मसीहाच्या नावाने एक येणार आहे.
And when he did that one, he began to hear about this Jesus and he said, I'm convinced and I openly profess my faith that Jesus is the Christ, the Son of God.
आणि जेव्हा त्याने हे केले का त्याने येशूविषयी ऐकण्यास सुरुवात केली आणि त्याने म्हटले माझी खात्री झाली आहे आणि मी जाहीरपणे माझा विश्वास जाहीर करीतो की येशू हाच ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे.
He was a real Baptist. Here he come along. I openly profess that Jesus is the Christ.
तो एक खरा बॅप्टिस्ट होता, तेथे तो आला, मी जाहीर करीतो की येशू हा ख्रिस्त आहे.
He got to doing it so much that God called him into ministry. God will always speak to a true heart.
तो ते इतके करीत होता की देवाने त्याला सेवकाईमध्ये बोलावले. देव सदैव खऱ्या अंतकरणाशी बोलतो.
And there was a little old tent maker down there by the name of Aquila and Priscilla, a husband and wife. They were tent makers. Acts, the 18th chapter tells you about it.
आणि तिथे एक राहुट्या बनविणारा होता ज्याचे नाव अक्किल्ला आणि प्रिस्किल्ला, एक पती आणि पत्नी ते राहुट्या बनविणारे होते. प्रेषित कृत्ये 18 अध्याय त्याविषयी तुम्हाला सांगतो.
Paul, they were friends of his. They had received the Holy Ghost under the hands of Paul and his teaching.
Paul, ते त्याचे मित्र होते. त्यांना पौलाच्या हाताखाली आणि शिक्षणाखाली पवित्र आत्मा मिळाला होता.
They heard there's a revival over there, so they went over. There's only about 10 or 12 attending it.
त्यांनी ऐकले की तेथे संजीवन येणार होते म्हणून ते तेथे गेले. तेथे केवळ 10 किंवा 12 जण उपस्थित होते.
So he went over there to look at and he heard this preacher preach with the sincerity of his heart. He said, you know, I believe he had listened to the truth.
म्हणून तो तेथे ते पाहण्यासाठी गेला आणि त्याने या प्रचारकाला त्याच्या अंतकरणाच्या प्रामाणिकपणाने प्रचार करताना ऐकले. त्याने म्हटले, तुम्हाला माहित आहे, मी विश्वास करीतो की तो सत्य ऐकेल.
So after the service over, he called him around behind the tent and said, look, we got a little brother by so high, a little hook-nosed Jew, but when he comes over, he'll teach you the word of God plainly.
म्हणून सभा संपल्यावर त्याने त्याला तंबूच्या मागे बोलावले आणि म्हटले, पहा, आपल्याला एक लहानसा भाऊ जो इतका उंच लहानशा नाकाचा यहुदी आहे आणि परंतु जेव्हा तो इथे येईल तो तुम्हाला देवाचे वचन शिकवी स्पष्टपणे.
Well, after a while, Paul was in jail at the same time. Awful place for a modernistic preacher, wasn't it? But he was in jail and the Lord had him in there.
मग काही वेळानंतर पॉल त्यावेळी बंदीशाळेत होता. भीषण जागा एका आधुनिकतावादी प्रचारकासाठी, नाही का? परंतु तो बंदीशाळेत होता आणि प्रभूने त्याला तेथे नेले होते.
So, after the earthquake comes, shut the jail down, he took the jailer and his household and baptized them all in the name of the Lord Jesus and took off.
म्हणून भूकंप झाल्यावर बंदीशाळेचे पाये डगमगली. त्याने बंदीशाळेचा नायक व त्याचे घराणे घेतले आणि त्यांना सर्वांना बाप्तिस्मा दिला प्रभू येशूच्या नावाने.
Come on over and he just cast the devil out of a little old girl down there telling the fortunes. And then he's making a lot of money by her, so he just exposed her racket.
आणि पुन्हा आले आणि त्याने एका लहान मुलींतून पिशाचाला घालवून दिली जी दैव प्रश्न सांगत होती आणि मग ते तिच्याद्वारे खूप पैसे कमावित होते. म्हणून त्याने त्यांचे जाळे उघड केले.
So then they put him in jail for it and the Lord shut the jail down because he had a bunch of people over here to hear the truth.
म्हणून त्यांनी त्याला बंदीशाळेत टाकले आणि प्रभूने बंदीशाळेचे पाय हादरवले कारण तेथे सत्य ऐकणारा व त्याच्या लोकांचा समूह होता.
You can't bind God's word, there's no matter what you can. You just can't do it.
तुम्ही देवाच्या वचनाला बेड्या घालू शकत नाहीत. काहीही असो तुम्ही करू शकत नाही. तुम्ही ते करू शकत नाही.
So he come over there to where this man was, and Aquila and Priscilla, maybe they had some sandwiches, and right immediately after the sandwiches, he said, we're going to revival.
म्हणून तो तेथे आला जेथे हा मनुष्य होता आणि अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला कदाचित त्यांच्याकडे सँडविच होते आणि सँडविच खाल्ल्यानंतर लगेच ते म्हणाले, आपण संजीवनाच्या सभेला जाऊ. पॉल तेथे मागे बसला होता आणि त्याचा झगा पकडून होता आणि बॅप्टिस्ट प्रचारकाला प्रचार करताना ऐकत होता. त्याने म्हटले, ते चांगले आहे जे तू प्रचार करतोस परंतु तेथे त्यापेक्षा काही अधिक आहे.
But I want to ask you a question, Dr. Apollos. Have you received the Holy Ghost since you believe?
म्हणाला, डॉक्टर अपुल्लो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय?
Oh, he said, we didn't know where they were. What do you mean by the Holy Ghost? We're Baptists.
Oh, त्याने म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकले नाही. पवित्र आत्मा म्हणजे काय आहे? आम्ही बॅप्टिस्ट आहोत.
But how do you know you're Baptist? See, well, we was baptized, we only the baptism of John.
म्हटले, तुम्हाला कसे कळले तुम्ही बॅप्टिस्ट आहात? पाहिले, बरे, आमचा बाप्तिस्मा झाला आहे. आम्हाला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक आहे.
He said he only baptized unto repentance. Saying it to believe on him to come, that's on Jesus Christ.
त्याने म्हटले, तो पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की माझ्या मागे येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.
And when he heard this, they were baptized over in the name of Jesus Christ, and Paul laid his hands upon them, and the Holy Ghost came on them, and they spoke in tongues and prophesied. Whosoever.
आणि जेव्हा त्याने ते ऐकले, त्यांना पुन्हा येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा देण्यात आला आणि पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांच्यावर पवित्र आत्मा आला आणि ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि ईश्वरी संदेश देऊ लागले. म्हणाली, जो कोणी
now how do we do it? I want to tell you something and we'll close because it's I told you I'd let you out early. You know what the Holy Ghost is.
आता आपण हे कसे करतो? मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. आपण बंद करू, कारण ते मी तुम्हाला सांगितले आहे की मी तुम्हाला लवकर सोडेन. तुम्ही जाणता की पवित्र आत्मा काय आहे.
For the last scripture for tonight, I got another bunch down here, but we'll have to omit that.
या रात्रीसाठी देवाचे वचन माझ्याकडे तेथे दुसरा समूह आहे, परंतु आपल्याला तो गाळावा लागेल.
Let's turn over to 1 Corinthians 12, and then we'll read this, and then we'll close. All right. 1 Corinthians, the 12th chapter.
आपण पहिले करीन 12 कडे वळूया आणि मग आपण हे वाचूया आणि मग आपण समाप्त करू, ठीक आहे. पहिले करीन 12 अध्याय.
How many believe the teaching of St. Paul? Sure. He said in Galatians 1:8, if an angel taught anything different, let him be accursed, let alone a preacher.
किती जण संत पौलाच्या शिकवणीवर विश्वास ठेवतात. निश्चितच त्याने म्हटले, गलतीकारास पत्र 1:8, जर स्वर्गांतून आलेल्या देवदूताने निराळी सुवार्ता सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो, एकटा प्रचारक असो.
If an angel from heaven come down and taught anything different, let him be cursed. See? Don't have nothing to do with it.
जर स्वर्गांतून एक देवदूत खाली आला आणि निराळी सुवार्ता सांगितली तर तो शापभ्रष्ट असो. पहा, तुम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही.
Now watch this. 1 Corinthians 12. How many knows that we have got to be in Christ in order to go in the resurrection, because it's his body that God promised to raise up.
आता हे पहा, पहिले करिंथ 12. किती जणांना माहित आहे की आपल्याला ख्रिस्ताकडे असले पाहिजे जर पुनरुत्थानामध्ये जायचे आहे, कारण ती त्याचे शरीर आहे जे देवाने उठविण्याचे अभिवचन दिले आहे. तेथे दुसरा मार्ग नाही. तेथे दुसरा मार्ग नाही जर तुम्ही ख्रिस्ता बरोबर आहात.
You might look back here and believe on him. Say, sure, I believe him. He's the Son of God. Good, my brother. I'm ready to shake your hand when you say that.
तुम्ही कदाचित येथे मागे पहाल आणि त्याच्यावर विश्वास ठेवाल. म्हणाल, अवश्य मी त्याच्यावर विश्वास ठेवीन, तो देवाचा पुत्र आहे. चांगले, माझ्या भावा, मी तुझ्याशी हस्तांदोलन करायला तयार आहे जेव्हा तू ते सांगशील.
I believe on him. I'll confess him as my savior. That's good, but you're still not in.
मी त्याच्यावर विश्वास ठेवीन, मी त्याला माझा तारणारा म्हणून कबूल करीन, ते चांगले आहे, परंतु तू अजूनही त्याच्यामध्ये नाही.
I'll shake hands with the preacher. I'll confess my sins. That's still ain't in him.
मी प्रचारकाबरोबर हस्तांदोलन करीन, मी माझी पापे कबूल करीन, तो अजूनही त्याच्यामध्ये नाही.
Now watch. See what Paul said, how you get in Christ. How you go to be known as a circumcision, Abraham, they give a sign.
आता लक्ष द्या, पहा पॉल काय सांगत आहे. तुम्ही ख्रिस्तामध्ये कसे येता, तुमची सुनता झाली आहे हे कसे ओळखाल. अब्राहम, त्यांनी एक चिन्ह दिली.
Listen to this now, 1 Corinthians 12th chapter, and let's begin at the 12th verse.
आता याकडे लक्ष द्या, पहिले करिंथीकरास पत्र 12 अध्याय आणि 12 वचनापासून सुरुवात करूया.
For as the body is one,
and has many members, and all members of that one body, being many, are one body, so also is Christ. Not divided, one.
कारण जसे शरीर एक असून त्याला पुष्कळ अवयव असतात, आणि त्या शरीराचे पुष्कळ अवयव असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे, विभागलेले नाही, एक.
Listen. For by one church, how many is reading behind? By one handshake, by one water. No, then somebody's wrong.
लक्षपूर्वक ऐका, एक मंडळीद्वारे किती जण माझ्या मागे वाचत आहेत. एका हस्तांदोलनाद्वारे, एका पाण्याद्वारे नाही, तर मग कोणीतरी चुकीचे आहे.
By one spirit. Is it a capital? That's Holy Spirit, man.
एका आत्म्याद्वारे, ती पहिली लिपी आहे का, तो मोठ्या अक्षरात होली स्पिरिट, पवित्र आत्मा. समजले.
By one spirit are we all baptized into one body, whether we be Jews or Gentiles, whether we be bond or free, and have been all made to drink into one spirit.
कारण आपण यहुदी असू किंवा हेल्लनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपण सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचारित झालो आहो.
द बॉडी ऑफ क्राइस्ट इज वन स्पिरिट फॉर एव्हरी मेंबर फ्रॉम पेंटेकॉस्ट टू दिस टाइम ड्रिंक्स ऑफ द सेम न्यू वाइन द सेम होली गोस्ट ब्रिंगिंग फोर्थ द सेम रिझल्ट.
ख्रिस्ताचे शरीर एक आत्मा आहे जेथे प्रत्येक सदस्य पेंटेकॉस्ट पासून ह्या समयापर्यंत तो नवा द्राक्षरस पितात, तोच पवित्र आत्मा, तोच परिणाम पुढे आणतात.
हाऊ डू वी डू इट? बाय वन स्पिरिट. इफ गॉड ओपन डोर द होली स्पिरिट, व्हाट इज इट? इफ गॉड ओपन डोर.
आपण ते कसे करतो? एका आत्म्याद्वारे. तो देवाचा खुला दरवाजा आहे, पवित्र आत्मा. तो काय आहे? तो देवाचा खुला दरवाजा आहे. तो एक चिन्ह आहे.
It's a sign, it's a seal, it's a comforter, it's an advocate, it's an assurance, it's rest, it's peace, it's goodness, it's healing, it's life.
तो एक शिक्का आहे, तो एक कैवारी, तो एक वकील आहे, तो एक खात्री आहे, तो विसावा आहे, तो शांती आहे, तो चांगुलपणा आहे, तो आरोग्य आहे, तो जीवन आहे.
It's God's open door to all these things. It's God's open door to Christ.
तो देवाचा या सर्व गोष्टींसाठी खुला दरवाजा आहे. तो देवाचा ख्रिस्ताकडे जाण्यासाठी खुला दरवाजा आहे.
Which has God proved that he raised up Jesus from the dead, and those that are dead in Christ will God bring with him at the resurrection.
जो देवाने सिद्ध केले आहे की त्याने येशूला मेलेल्यांतून उठविले आहे, आणि ते जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहे, देव त्यांना त्याच्याबरोबर पुनरुत्थानाच्याही वेळी आणील.
Grieve not the Holy Spirit, whereby you are sealed into Christ until the day of your redemption. How many believe it?
पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, ज्याद्वारे तुम्ही मुक्तीच्या दिवसापर्यंत मुद्रित केलेले आहात. होय, किती जण यावर विश्वास ठेवतात.
What is Christ? What is the Holy Ghost? It's not something people laugh at. It is something people laugh at, but it ain't to the believer.
ख्रिस्त काय आहे? पवित्र आत्मा काय आहे? ते असे काही नाही ज्यावर लोक हसतात. ते असे काही आहे ज्यावर लोक हसतात, परंतु ते तसे विश्वासणाऱ्यांकरिता नाही.
To the unbeliever, I wish I had along 2 or 3 weeks I'd like to take tomorrow night and tell you what it is to the unbeliever. Let me just run through just a moment of time.
अविश्वासणाऱ्यांसाठी मला वाटते माझ्याकडे मोठे 2 किंवा 3 आठवडे असते. मला ते उद्या रात्री घ्यायला आवडेल आणि तुम्हाला सांगायला की ते अविश्वासणाऱ्यांसाठी काय आहे. मला जर घाई करू दे अगदी क्षणामध्ये.
It's a laughing stock. It's a snare. It's a stumbling block. It's death. It's eternal separation from God. I just can't think of the thing that it is to the unbeliever.
तो हास्यास्पद व्यक्ती किंवा गोष्ट आहे, एक साफळा आहे. तो एक अडखळण्याचा धोंडा आहे. तो मृत्यू आहे. ते देवापासून अनंत काळासाठी वेगळे होणे आहे. मी त्या गोष्टींचा विचार देखील करू शकत नाही ज्या त्या अविश्वासणाऱ्यांसाठी आहे.
रिमेंबर द सेम रेन दॅट द अनबिलीवर मेड फन ऑफ वॉज द सेम रेन दॅट सेव्ह नोआ अँड हिज सन्स.
लक्षात ठेवा, तोच पाऊस ज्याची अविश्वासणाऱ्यांनी थट्टा केली, तोच पाऊस होता ज्याद्वारे नोहा व त्याचे कुटुंब वाचले. समजले?
The same Spirit, Holy Ghost, that people are making fun of and says is crazy and a bunch of nuts, it's insanity.
तो आत्मा पवित्र आत्मा ज्याची लोक थट्टा करीतात आणि म्हणतात वेडे आणि वेड्यांचा समूह हा वेडेपणा आहे.
It's the same thing that will rapture the church and take it up at the last days will bring judgment upon the unbeliever. That's what the Holy Ghost is.
तो तीच गोष्ट आहे ज्याद्वारे मंडळी स्वर्गारोहणात जाणार आहे आणि अंतिम दिवसात वर उचलले जाणार आहे. ते बरोबर आहे, तोच पवित्र आत्मा आहे.
Blessed are they, may I say this in the sincerity of my heart. Blessed are they that do hunger and thirst for they shall be filled.
ते आशीर्वादित आहेत, मी हे बोलू शकतो माझ्या अंतकरणाच्या प्रामाणिकपणाने. ते धन्यवादित आहे की जे त्याकरिता भुकेलेले आणि तहानलेले आहेत, कारण ते भरले जातील.
Tomorrow night we're going to talk about how what it does when it comes.
उद्या रात्री आपण या विषयावर बोलणार आहोत, कसा जेव्हा तो येतो तो काय करतो.
Now, how many in here would like to receive the Holy Ghost and want somebody to pray for you that you'll see the light?
आता इथे किती जण आहेत ज्यांना पवित्र आत्मा स्वीकारायला आवडेल आणि इच्छा आहे की तुमच्याकरिता प्रार्थना करावी की तुम्हाला तो प्रकाश दिसावा?
You know what it is? Now, tomorrow night we're going to take what it does, and then the next night is how to receive it.
तुम्हाला ठाऊक आहे तो काय आहे? आता उद्या रात्री आपण घेणार आहोत तो काय करतो आणि नंतर पुढच्या रात्री तो कसा प्राप्त करावा.
Then we're going to call in, have people here instructed, and go right into the rooms and stay there if it takes all through Christmas. Right. Until the Holy Ghost comes.
मग आपण बोलविणार आहोत. आपल्याकडे येथे लोक आहेत ज्यांना सूचना दिल्या आहेत आणि त्यांनी खोल्यामध्ये जावे आणि तेथे राहावे जर पूर्ण क्रिसमस ते चालेल. ते बरोबर आहे जोपर्यंत पवित्र आत्मा येतो.
We're going to approach it from a sane Bible foundation. We're going to approach it and get it just like God promised it and it fell at the beginning.
आणि तेथे पोहोचणार आहोत बायबल संस्थेद्वारे. आपण तेथे पोहोचणार आहोत आणि तो मिळवणार आहोत जसे देवाने त्याचे अभिवचन दिले आहे. आणि जर तो सुरुवातीला आला तोच मार्ग आहे जो करण्याकरिता आपण येथे आहो. या गोष्टीने काही फरक पडत नाही की कोण काय म्हणते. देवाचे वचन माझ्या अंतकरणात प्रबल झाले आहे. ते बरोबर आहे.
And I want what God's got for me. If there's anything more open, heaven, Lord, because my heart's open for it. That's right.
आणि मला ते पाहिजे जे देवाने माझ्यासाठी ठेवले आहे. जर तेथे आणखी काही आहे स्वर्ग उघड प्रभू, कारण माझे अंतकरण त्याकरिता उघडे आहे. ते बरोबर आहे.
How many wants it now? Raise your hand. Say, pray for me. Now while you remain with your hands up.
किती जणांना हे हवे आहे? आता तुमचे हात वर करा, म्हणा माझ्याकरिता प्रार्थना करा. आता जेव्हा तुमचे हात वर आहेत,
Heavenly Father, we've taught a long time, but your spirit is here. There are hands, it's up in the air now. And they know what it is. They know what the Holy Spirit means.
स्वर्गीय पित्या, आम्ही फार वेळेपासून शिकवत आहोत, परंतु तुझा आत्मा इथे आहे. तिथे काही हात उंचावलेले आहेत आणि त्यांना माहीत आहे ते काय आहे. त्यांना माहीत आहे की पवित्र आत्मा म्हणजे काय.
I pray God that before this meeting shall end, that every hand in here will be raised that they have received it. Grant it, Lord.
मी प्रार्थना करीतो देवा की ही सभा संपायच्या आधी की येथे असलेले प्रत्येक हात उंच केले जावत की त्यांना तो मिळाला आहे. प्रभु ते प्रदान कर.
We pray for them. We ask you to bless them and to give them the desire of their heart. Look at their hands, Lord. They love you. They want it. They know they can't go.
आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही मागतो की त्यांना आशीर्वादित कर आणि त्यांना त्यांच्या अंतकरणाची क्षमा दे. त्यांच्या हाताकडे पहा प्रभु. ते तुझ्यावर प्रेम करतात. त्यांना तो हवा आहे. त्यांना ठाऊक आहे ते जाऊ शकत नाही.
Tomorrow night, if you'll help me, Lord, we can prove it in the Scripture that they'll never make the rapture without it.
उद्या रात्री जर तू मला सहाय्य करशील प्रभु आम्ही ते वचनांतून सिद्ध करू शकतो की त्याच्याविना त्यांचे स्वर्गरोहण कधीच होऊ शकणार नाही.
So I pray, Father, that you'll give them hungering and thirsting so that they can be filled. I present them to you now, Father, and grant these blessings as we ask it in Jesus' name. Amen.
म्हणून मी प्रार्थना करीतो पित्या की तू त्यांना भुकेलेले आणि तहानलेले कर यासाठी की ते भरले जातील. मी त्यांना आता तुला सादर करतो पित्या आणि हे आशीर्वाद प्रदान कर. आम्ही हे येशूच्या नावाने मागतो. आमेन. मी त्याच्यावर प्रेम करीतो. मी त्याच्यावर प्रेम करतो. कारण त्याने माझ्यावर प्रथम प्रेम केले. आणि माझे तारण विकत घेतले. कलवरीच्या झाडावर.
I want to say this before we sing again. I want to meet with a bunch of ministers in the room here Friday night before the service starts. See, Friday night.
मी हे सांगू इच्छितो हे गाणे पुन्हा गाण्याआधी मी काही सेवकांच्या समूहाला इथे खोलीमध्ये भेटू इच्छितो. शुक्रवारी रात्री सभा सुरू होण्याआधी पहा शुक्रवारी रात्री.
You see what I'm trying to do? To show what it is, how to approach it, and what to respect. Then you're not coming blindly, beating into something. That's the reason I never asked it tonight.
तुम्हाला समजते मी काय करण्याचा प्रयत्न करीत आहे हे दाखविण्यासाठी की तो काय आहे त्याच्याकडे कसे जावे आणि कसला आदर करावा. मग तुम्ही आंधळेपणाने येत नाहीत काहीतरी ठोकत तेच कारण आहे मी ते या रात्री कधीच मागितले नाही.
I want you to know what it is. It's a promise, it's a seal, it's a comforter, it's so forth.
माझी इच्छा आहे की तो काय आहे हे तुम्हाला कळावी. ते एक अभिवचन आहे. तो एक शिक्का आहे. तो कैवारी आहे. तो असाच खूप काही.
Then tomorrow night and the next night then we'll start right then from then on until it comes. And no care how long it takes we'll stay until.
मग उद्या रात्री आणि पुढील रात्री मग आपण तेव्हा सुरुवात करू. मग तेव्हापासून तो येईपर्यंत काळजी करू नका की त्याला किती वेळ लागेल. आपण तोपर्यंत थांबू.
Clean up your heart. You'll never pour in an unclean heart. Get right, be ready, and he'll grant it.
तुमचे अंतकरण शुद्ध करा. तो कधीच एका अशुद्ध अंतकरणात ओतणार नाही. नीट व्हा, तयार रहा आणि तो ते प्रदान करील. मी त्याच्यावर प्रेम करीतो. मी त्याच्यावर प्रेम करतो. आता आपले हात उभारूया. कारण त्याने माझ्यावर प्रेम केले. आणि माझे तारण विकत घेतले. कलवरीच्या झाडावर.
The pastor just said and we agreed that tomorrow night we'll start at 7 instead of 7:30. Now let you out at 8:30 instead of 9:30.
पाळक आताच बोलले आहे आणि आम्ही सहमत आहोत की उद्या रात्री आपण 7:30 ऐवजी 7 सुरुवात करूया आणि त्यामुळे मी तुम्हाला 8:30 जाऊ देईन. 9:30 ऐवजी.
Seven o'clock tomorrow night, the song service will start. I'll be on the message at 7:30.
7:30 उद्या रात्री गाण्याची सभा सुरू होईल. मी संदेशासाठी 7:30 येईन. मी त्याच्यावर प्रेम करतो. आपण आपले रुमाल काढूया आणि त्याच्यासाठी हलवूया. मी त्याच्यावर प्रेम करतो. आता औपचारिक कल सोडून देऊया. कारण त्याने माझ्यावर प्रथम प्रेम केले. आणि माझे तारण विकत घेतले कलवरीच्या झाडावर. ठीक आहे, तुमचे पालक आता भाऊ नेविल.